आतच असंच सगळे आमचे मागचे आपले बरेचसे एपिसोड ऐकताना मला असं कळलं की अरे आपण गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग वगैरे असलं असलं काही काही न म्हणता आपण थेट डायरेक्ट विषयाला हात घालतो आणि थेट थेट गप्पा गप्पा वगैरे सुरू करतो. तर
ग्लोबल आहोत म्हणून.
हा ना, पण नंतर असा विचार केला की अरे पण ऍक्च्युली मराठी भाषेमध्ये असं काही नाहीच आहे ना, अशी काही आपल्याकडे संस्कृती पण नाही की आपण काही शुभ दिन शुभ सकाळ शुभ दुपार आणि शुभ रात्री वगैरे काही नाही म्हणत वगैरे. आणि मग मला वाटलं की अरे हा हीच तर मजा आहे ना की तुम्ही जर भाषा बदलली मराठीचं इंग्रजी केलं तर मग लगेच तुम्हाला एक नॅचरलीच गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग येतं. तुम्ही ऑफिसच्या कॉलमध्ये किंवा कुठे पण भेटला वगैरे तर तुम्ही त्या ग्रीटिंगने सुरू करता. तर मला असं वाटलं की हे एकूण जे भाषेमध्ये ही फक्त आय थिंक मीन ऑफ कम्युनिकेशन नसून त्या त्या प्रदेशाची थोडीशी संस्कृती थोड्याशा सवयी आणि त्या त्या काळचा काहीतरी एक थोडासा स्नॅपशॉट पण त्यामध्ये त्यामध्ये आलेला असतो. तर आजचा आज आपल्याला याच विषयी थोडस अजून बोलायचं. तर पराग सागर आणि मी आम्ही याविषयी मागच्या सत्रामध्ये बोललोच होतो. तर आपल्या प्रेक्षकांनी याच्याविषयी थोडंसं आमच्याकडनं ऐकलंय पण आज आपल्याकडे याच विषयी थोडस अजून बोलण्यासाठी अजून एक पाहुणी पण आहे अर्णिका परांजपे. तर तिचे एक थोडक्यात ओळख करून देतो आणि मग आपण लगेच थेट विषयाला सुरुवात करूच. आणि तसे आता आपण ग्लोबल विलेज असल्यामुळे मी म्हणतोच गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग वगैरे, त्यामुळे तुम्ही लोक आता जिथूनही ऐकत असाल तिथे जितके वाजले असतील त्याच्याप्रमाणे त्यातलं काहीतरी एखादं गोड म्हणून घ्या. तर अर्णिकाची ओळख करून द्यायची म्हणजे ती मेडिकल एडिटर आहे. माझी ओळख अर्णिकाशी खूप मजेशीर प्रकारे झाली होती की सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला मोदक करणारी मुलगी असे अशा 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 बॅकग्राऊंडने झाली होती. आणि आपण कुठेतरी लंडनमध्ये भेटलो होतो त्याच्यानंतर. पण त्याच्याही पलीकडे आता तिची सर्वात लेटेस्ट ओळख ही आहे एक भाषेची भुकी लिहिली अशी मुलगी अशी आहे. आणि तिला स्वतःला खूप साऱ्या भाषा येतात आणि त्याबद्दल आता आपण ऐकूच थोड्या वेळामध्ये. आणि अर्णिकेने आता सध्या लेटेस्ट एक बांधणीच्या कविता नावाचा एक युट्यूब चॅनल पण सुरू केलेला आहे आणि तिचे आम्ही तिघे ऐकतो. आणि सो प्लीज लिटल फॅन बॉय मुवमेंट ऑल्सो फॉर ऑल ऑफ अस टू हॅव यू ऑन दिस चॅनल. तर बस आय थिंक मी अजून 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 मोठं पाला लावण्यापेक्षा इथूनच आपण सुरुवात करू की थोडीशी तू तुझी बॅकग्राऊंड आहे तुझ्या मेडिकल एडिटर या प्रोफेशन बद्दल थोडस सांग आणि याच्यामधून तू भाषेकडे वगैरे म्हणजे कसं काय ते सगळं या सगळ्या गोष्टी एकत्र आणल्यास किंवा याचा काही एकत्र संबंध आहे तरी का किंवा त्याबद्दल सांग आणि त्यातून आपण सुरुवात करू.
नमस्कार. हाय. आपला झोन म्हणजे असा रसिक हो साता समुद्रापलीकडून वगैरे असा नाहीये ना?
नाहीये, अजिबातच नाहीये.
हाय तुमच्या सगळ्या श्रोत्यांना आणि रोहितच्या आणि माझ्या इतर वेळी अनेक गप्पा चालू असतात अनेक विषयांवर आणि एखादा विषय निघतो आणि त्यातून 100 फाटे फुटतात आणि मग त्यानंतर अरे याबद्दल अजून वाचलं पाहिजे अरे याबद्दल एकदा बोललं पाहिजे असं चालू असतं. तर त्या 100 पैकी एका विषयावर आज आम्ही बोलायला जमलोय गप्पा मारायला. माझी थोडीशी म्हणजे बॅकग्राऊंड सांगायची तर मी 14 वर्षाची होईपर्यंत ठाण्याच्या शाळेत होते सरस्वती सेकंडरी मराठी माध्यम आणि त्यानंतर अचानक इंग्लंडला आले. तर त्यामुळे मराठी शाळेतनं थेट इंग्लिश देशात आल्याचा फरक एका रात्रीत झालेला आणि त्या निमित्ताने शांत राहायला मिळणं बोलण्यापेक्षा जास्त ऐकायला मिळणं आउटपुट कमी होऊन इनपुट वाढणं हे सगळं सुरू झालं इंग्लंडमध्ये आल्यावर. आणि जसजसे नवीन मित्रमैत्रिणी भेटत गेले तसतशी वेगवेगळ्या भाषांची ओळख होत गेली आणि मला परीक्षेसाठी अभ्यास करून किंवा घरात पुस्तकं वाचून वगैरे असा वेग पकडता येत नाही भाषा शिकताना. म्हणजे मी आता एकदम 8 परीक्षाच दिल्यात आणि मला कायच यायला लागली एखादी भाषा असं कधीही झालेलं नाहीये. मला ते खूप सावकाश कळतं आणि त्यात डुंबत बसायला आवडतं त्यामुळे मग नुसती भाषा किंवा नुसते शब्द असं म्हणण्यापेक्षा ओघानी येणारी जी संस्कृती असते ते सगळं जे मागे लटांबर असतं शब्दांच्या मागे त्या सगळ्याकडे म्हणजे खोदून खोदून बघायची सवय लागली आणि मग डिग्री सायन्सच्या विषयात घेतली आणि शिवाय एकीकडे भाषेचं काहीतरी चालूच होतं म्हणजे मी त्याला सुरुवातीला अभ्यास नाही म्हणणार, त्याच्यात डुंबत बसणं, त्याच्यात काही खेळ करणं असं चालू होतं. आणि मग योगायोगाने कामही मला अशा क्षेत्रात करायला मिळालं मी करते आहे जिथे विज्ञान आणि भाषा दोन्हींचा मेळ आहे. कारण मी विज्ञान सोप्या भाषेत सांगायचा, वेगवेगळ्या ऑडियन्सला समजावून सांगायचा प्रयत्न करत असते माझ्या डे जॉब म्हणणं मेडिकल एडिटिंगचा. तर अशी ही छोटीशी ओळख म्हणूया किंवा बॅकग्राऊंड म्हणूया.
एक मला एक प्रश्न असा विचारायचा याच्यामध्ये की की जोपर्यंत मी शाळेमध्ये होतो, जोपर्यंत परीक्षा हा प्रकार होता, तोपर्यंत मला एकही भाषा अजिबात आवडली नाही. म्हणजे खरं तर पोटात गोळा यायचा मराठीचा, मराठीचा पेपर वगैरे किंवा इंग्रजीचा पेपर म्हटल्यानंतर. तर तुला हे म्हणजे हे हा हा भाषेचा किडा शाळेमध्ये असल्यापासून होता की परीक्षा संपल्यानंतर मग सुरू झाला?
नाही, भाषेचा किडा शाळेत असल्यापासूनच होता, पण तेव्हा सुद्धा मी परीक्षा काही फारशा सिरियसली घेतल्या नाहीत. सिरियसली घेतल्या नाहीत म्हणजे मला परीक्षेत काहीतरी जमलं म्हणजे मला ते जमलं असं मला कधीच नाही वाटलं. किंवा मराठीतला हायेस्ट, इंग्लिश मधला हायेस्ट, असं असं कधीच असा सीनच नव्हता, कधीच नाही. पण मला ना काही गोष्टी समजल्याची, म्हणजे कविता एखादी समजली किंवा धड्यातला एखादा शब्द समजला की मला फार मजा यायची. ना आज सकाळी या निमित्ताने मी आपला पॉडकास्टच्या निमित्ताने काही विचार करत होते, मांडत होते ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा जेव्हा मला कुठली तरी कल्पना बाळस धरते असा एक मराठीत वाक्प्रचार आहे बघ की इट्स टेकिंग शेप, आपण इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतो ते, किंवा आता ती तग धरणार आहे आणि इट्स गोइंग टू थ्राइव्ह इन द फ्युचर असं जेव्हा असेल तेव्हा आपण मराठीत म्हणतो ना की हा मग ती कल्पना बाळस धरायला लागली. तर त्याचा अर्थ काय हे जेव्हा मला पहिले कळलं होतं शाळेत असताना, तेव्हा मी म्हणजे महिना दीड महिना तोच एक वाक्प्रचार सगळीकडे वापरून बघत होते की मग आता अमक्याने बाळस धरलं, तमक्याने बाळस धरलं. म्हणजे शेवटी मला सांगायला लागलं लोकांना की नाही, माणसांच्या बाबतीत वाक्प्रचार वापरू नको तू, हे फार चांगलं समजलं जात नाही एखाद्या मुलाने किंवा मुलीने बाळस धरलं. तर हा म्हणजे मला भाषेची मजा पहिल्यापासून येते, त्याचं रूपांतर परीक्षेत उत्तम मार्क मिळण्यातच होईल असं नव्हतं, कधीच नव्हतं. त्यामुळे त्या दोन गोष्टी सुदैवाने, आता मी सुदैवाने म्हणेन पण पूर्वी दुर्दैवाने वाटायचं, वेगळ्या राहिल्या, मार्क आणि मजा येणं.
आणि मला वाटतं शाळेत आपण भाषा पण मिळतेच की तुम्हाला मार्क्स मिळवायला किंवा अशा याच्याने आपण बघतो, पण जेव्हा खरी भाषा शिकायला लागतो बोलण्यासाठी किंवा इव्हन जसं तू म्हणालीस की पूर्ण त्याच्या मागे जे त्यांची संस्कृती, इतिहास आणि पूर्ण सगळं हे समजून घेण्यासाठी, तो एकदम वेगळ्याच ती वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे तुमचा अप्रोचही वेगळा लागतो मे बी. आणि हे होतं परीक्षेत कसं, आपण भाषा म्हणजे ते तेवढं साहित्य, तेवढे मार्क्स मिळण्यापुरतं तेवढं शिकतो आणि तेवढं हे करतो, पण हे शिकणं पूर्णच पूर्णच वेगळं आहे. आपलं होतं ना, आपण इंग्लिशही बरेच वर्ष शिकतो, बरेच वर्ष परीक्षा देतो, सगळं देतो, पण म्हणजे इंग्लिश बोलताच येतं असं पण होत नाही. ते तो एक खूप मोठा प्रॉब्लेम मला वाटतो बरेचदा, पण आपण बोलायचं कसं शिकलेलोच नसतो, आपण फक्त ते वाचायचं आणि लिहायचं कसं हे शिकतो.
भाषा शिकणे, सॉरी अनिका इंटरप्ट करतो, भाषा शिकणे आणि भाषेची गंमत कळणे यात खूप वेगळा अर्थ आहे. आणि जेव्हा गंमत कळायला लागते तेव्हा त्यातला इंटरेस्ट वाढतो. आणि मी सांगतो माझी अर्निकाची ओळख कशी झाली. माझी अर्निकाची ओळख युट्यूबद्वारे झाली आणि तीही बांधणीच्या कवितेच्या कित्येक वर्ष आधी. अर्निकाचा एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ माझ्या समोर आला, कुठून काय जाणे, भांगेत कुंकू आठवत आहे अर्निका?
हो हो हो,
अनेक अनेक वर्षांपूर्वी तो अचानक माझ्यासमोर युट्यूब मध्ये आला आणि मला वाटलं अरे याला भाषेची गंमत कळते. ओके, तर त्याच्यानंतर तुझे काही फार व्हिडिओज नाही आले, पण एकदम थेट बांधणीच्या कविता जेव्हा आला तेव्हा कळलं की ही खोल पाण्यात उतरलेली मुलगी आहे, हिला भाषेचं नुसतं म्हणजे गंमत वाटत नाही, तिला ते सगळं त्याच्या मागचं सायन्स पण कळलेलं आहे.
तो जो व्हिडिओ तू म्हणतेस ना भांगेत कुंकू, तर मी मालिकांमधनं जे मराठी बोललं जात त्यावर केला. मी जरा तुझ्या कलेनी घेतोय म्हटलं. अरे कला कलानी घेणं आणि कलेनी घेणं याचा केवढा फरक आहे. किंवा मी तुझ्या भांगेत कुंकू म्हणतो, भांगेत कुंकू भांगात कुंकू अशा काही एक दोन गोष्टींवर केला होता व्हिडिओ तेव्हा. पण तशा तक्रारी सतत करत राहू शकतो म्हणून मग नुसते
काढण्यापेक्षा
हा म्हणजे नुसते तसे व्हिडिओ काढण्यापेक्षा थोडस काहीतरी खोलात जाऊन वाचूया, खोलात जाऊन वाचूया असा हेतू नव्हता खर तर, पण जेव्हा तुम्ही 3 मिनिटं बोलता कशाबद्दल तरी तेव्हा त्यामागे निदान एक 30 मिनिटाचं काहीतरी वाचन असलं पाहिजे हे आता मला हळूहळू
याच्यावर बरोबर एक आपण मागे पण बोललो होतो वाटतं किंवा भाषा आपण शुद्ध भाषा म्हणतो शुद्धतेचा आग्रह किती धरावा, कारण बरेचदा असं होतं की प्रत्येक ठिकाणी वेगळीवेगळी भाषा बोलली जाते म्हणजे प्रत्येक भाग आता महाराष्ट्रातही मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ सगळीकडे वेगळे मग काही शब्द आपण म्हणतो हा ते ही शुद्ध भाषा आहे असे आपण काही याला म्हणतो आणि काही याला म्हणत नाही, तर त्याच्यामुळे किती काय म्हणतात किती फायदा किंवा किती नुकसान होतो. प्रमाण भाषा पाहिजे आपण म्हणतो पण मग काही यांना आपण उगीच थोडस एलिनेट करतो असं 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 होत नाही का की हे चुकीचं आहे असंच म्हटलं पाहिजे असं
होतच ना होतच. मुळात शुद्ध भाषा प्रमाण भाषेला म्हटलं जातं बहुतेक ठिकाणी आणि हे फक्त आपल्याकडेच होतं असं नाही, हे फक्त इंग्लंडमध्ये होतं असं नाही, जगभरात हेच होतं हेच होत आलंय. मी ना एक किस्सा सांगते. मॅक्स वाईनराईट म्हणून एक भाषातज्ञ होता, तर तो एकदा 1944-45 सालची गोष्ट मला वाटतं, तो एकदा भाषेबद्दल कुठेतरी त्याचं व्याख्यान चालू होतं आणि यिडिश भाषा बोलणारा त्याचा एक श्रोता त्यातला व्याख्यानातला त्याने एक फार छान वाक्य सांगितलं यिडिश मध्ये आणि त्याचा अर्थ असा होता की अ लँग्वेज इज अ डायलेक्ट विथ अन आर्मी अँड अ नेव्ही. म्हणजे भाषा ही कुठलीही प्रमाण मानलेली भाषा ही बोली भाषाच असते पण तिला आर्मी आणि नेव्हीचा पाठिंबा असतो, पाठबळ असतं. याचाच अर्थ काय की ती भाषा प्रमाण भाषा म्हणून रुजवण्यासाठी जो काही प्रयत्न करायला लागतो, कन्सर्टेड एफर्ट्स ज्याला आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, तो इतक्या मोठ्या प्रमाणावर जो प्रयत्न करायला लागतो ती पसरवण्यासाठी, रुजवण्यासाठी, त्या भाषेत तुम्हाला आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी, जेणेकरून इतरांना ज्यांची ती प्रमाण भाषा नाहीये त्यांना ती शिकावीशी वाटेल, हे सगळं करण्यासाठी प्रचंड पैसा आणि सत्ता आणि पोहोच या तिन्ही गोष्टी लागतात. तर त्यामुळे ज्याच्या हातात सत्ता असते त्याच्या अखत्यारीत ते प्रमाण भाषेचं सगळं प्रकरण येतं बहुतेक करून जगामध्ये. तर म्हणून आता कोण म्हणालं की मँचेस्टरला जी बोलली जाते इंग्लिश भाषा तिला बोली म्हणायचं आणि इथे लंडन मध्ये बोलतात तिला प्रमाण म्हणायचं, हे कोणी कसं ठरवलं? आता हे राजधानीचं ठिकाण आहे, इथे जास्त आर्थिक संधी उपलब्ध आहेत, इथनं अनेक वर्ष सत्ता गाजवलेली आहे या देशाने, म्हटल्यावर ती भाषा हळूहळू प्रमाण होत गेली. म्हणजे भाषेचं फॅशन सारखंच आहे ती, अशी काही कोणीतरी म्हटलं की ही शुद्ध आणि ही अशुद्ध म्हणून ती तशी तेवढ्या तेवढ्या काळासाठी ठरते. म्हणजे माहितीये का 16व्या शतकापर्यंत 15व्या 16व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये इंग्लिश बद्दल असं म्हटलं जायचं की ही एका छोट्या गटाची छोट्या वर्गाची भाषा आहे. खरं तर जे रुलिंग अरिस्टोक्रॅट्स आहेत त्यांची भाषा फ्रेंच आहे, इंग्लिशकडे फारसं लक्ष द्यायची काही गरज नाही. आता ज्या इंग्लिशच्या नावाने म्हणजे जी भाषा इंग्लिश भाषा इतर भाषांना गिळंकृत करते असं म्हणून बोंबाबोंब होतीये, ती भाषा 400-500 वर्षापूर्वीपर्यंत एका छोट्या गटाची भाषा आहे आणि तिचं काय भवितव्य आहे माहित नाही वगैरे अशा झोन मध्ये होती. तर वरखालीचा खेळ चालू राहतो भाषेच्या बाबतीत.
आणि राजाश्रयाचं तुझे म्हणाली, मी असं ऐकलं वाचलेलं की इंग्लंडच्या राजघराण्यात जास्ती करून जर्मन बोलले जाते, म्हणजे कारण त्यांचे मूळ जर्मन आहेत. क्वीन व्हिक्टोरिया किंवा तिचा नवरा जो होता अल्बर्ट, प्रिन्स अल्बर्ट, हे यांचं मूळ जर्मनीत होते, त्यांच्या आजी आजोबा वगैरे. त्यामुळे आजही बऱ्यापैकी जर्मन बोलले जाते इंग्लंडच्या राजघराण्यात. एक भाग असतो राजाश्रयाचा जो महत्वाचा आहे आणि तेवढंच लोकाश्रय पण त्याचा गरजेचा आहे. कारण तू जसं म्हणाली आर्थिक संधी जिथे उपलब्ध होते आणि ज्या भाषेमुळे होते लोक आत्मसात करतात. तर हा एक मुद्दा. दुसरा म्हणजे आपण दुसऱ्याला किती समावून घेतो आणि दुसरे आपल्याला किती समावून घेतात त्या भाषेमुळे, त्याच्यामुळे पण नक्कीच फरक पडतो. म्हणजे तुम्ही मुंबईत गेला तर मी कित्येक लोकांना पाहिलं की अगदी जे ज्यांना मराठी येतं त्या लोकांशी पण मराठी माणूस हिंदीत बोलतो का कोण असतो. पुण्यात मला सगळ्यात पहिले धक्का बसला होता जेव्हा मला पुण्यातला एक माणूस हिंदीत बोलताना दिसला, जेव्हा मी त्याला मराठीत प्रश्न विचारला. तो माझा म्हणजे त्यावेळेस माझे डोळे थोडे उघडले की नाही आता ते पुणे जरा नॅशनलाइज होत आहे असं मेट्रोपॉलिटन झालेलं आहे. हा पुणे बदलले आमच्याकडे असं
आमच्याकडे असं नव्हतं.
ते मगाशी म्हणालीस ना की मला जस्ट तेव्हा असं वाटलं ऐकताना की मॅन्चेस्टर मध्ये जे बोलतात ती इंग्रजी नाही प्रमाण नाही, पण लंडन मध्ये बोलतात ती आहे, कारण की हे तर राजधानीचं ठिकाण आहे, इथे आर्थिक संधी उपलब्ध आहेत. मग महाराष्ट्रामध्ये पुण्याची मराठी ही प्रमाण आहे म्हणायची की मुंबईची मराठी ही प्रमाण म्हणायची?
मी आत्ता आर्थिक संधी आत्ता काय हे नाही म्हणते, ज्यावेळी प्रचार प्रसार झाला किंवा छापखान्यातनं ती चारी दिसांना गेली भाषा, त्यावेळी त्याच्यात क्लासिक गोष्टी घडल्या विकसित झाल्या, त्यावेळी सत्ता केंद्र कुठलं होतं त्याबद्दल बोलतीय मी. तू शिवाजी महाराज आणि पेशवेकालीन हे बघितलंस तर पुणे
पुणे सेक्टर,
हा तर म्हणून ती जास्त प्रमाण भाषा तिकडची मानली जाते, पण मुंबईत कुठलीच भाषा प्रमाण नाहीये. अटकेला सटकेला
गुजरी असं म्हणत. सध्या मला वाटतं महाराष्ट्रात म्हणजे पुण्यातली म्हणतात त्यालाच प्रमाण बऱ्यापैकी म्हणलं जात असं असं मला वाटतं
मानलं जात
बोलत. हा
मला एक सांग की तुला आता ही भाषेमध्ये असं मला जाणवत की तुम्हाला तुमची स्वतःची भाषा जर खूप आवडत असेल तर तुम्हाला बाकीच्या भाषा शिकायची पण खूप इच्छा होते. तुझ्या तुझ्या केसमध्ये पण असंच होतं का की तुला मराठीमधले इतके सगळे कानेकोपरे माहिती आहेत किंवा तुला शब्दांची वाक्प्रचारांची मुलींची किंवा त्या त्या भाषेच्या सौंदर्याची आनंद कसा घ्यायचा हे तुला माहिती आहे, म्हणून तुला बाकीच्या भाषांकडे वळायची इच्छा झाली की तुला ते देश बुडवायचेच होते म्हणून तू केले तिकडे?
हा देश बुडवायचे होते ची थोडीशी बॅकग्राऊंड द्यायला लागेल आपल्याला. मी बर सुरुवातीला रोहितनं सांगितलं की मी अनेक भाषा बोलते, तर मी अनेक असं नाही, आपल्या मराठी हिंदी इंग्लिश वगळता मी ग्रीक आणि फारसी या दोन भाषा बोलते. आणि मी नेहमी म्हणत असते की आपल्याकडे भारतात भाषांची समृद्धी हा काही नवीन प्रकार नाही, अनेक जणांना अनेक भाषांची भाषांची तोंड ओळख तरी असते काही नाही म्हटलं तरी, पण ग्रीक आणि पर्शियन या भाषा दोन फार वेगळ्या असल्यामुळे लोकांना वाटतं की अरे बापरे काहीतरी वेगळंच चाललंय हिचं, म्हणून कणभर जास्त कौतुक वाटायला येतं याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणजे एरवी म्हणशील तर फ्रेंच जपानी जर्मन वगैरे खूप मोठ्या लेवलला शिकणारी बरीच माणसं आहेत भारतीय मराठी जे काही म्हणशील ते. तर ग्रीक आणि पर्शियन मी माझ्या मित्रमैत्रिणींमुळे शिकायला लागले आणि या सगळ्या विचित्र भाषा शिकायला लागल्यावर त्या त्या देशांवर फार वाईट परिस्थिती आली असं माझ्या मित्रमैत्रिणींचं एक निरीक्षण होतं जनरल. तर रोहितचं त्याचं इंटरप्रिटेशन असं होतं की डबघाईला आलेल्या देशांच्या भाषा शिकायची फार हौस आहे आर्निकाला, म्हणून तो म्हणतोय की त्या देशांची वाट लावायची होती म्हणून तू या भाषा शिकायला घेतल्या. तर मराठीची मला मजा पहिल्यापासून येत होती, आपण बोललोच त्याबद्दल, आणि म्हणून मला सगळेजण अमुक एक गोष्ट कशी म्हणतात, त्यांच्याकडे हा वाक्प्रचार कसा वापरतात, किंवा शब्दांपेक्षा ना द कम्युनिकेशन ऑफ द फिलिंग. म्हणजे तुला म्हणता येईल रे की मी 5 टोप्या बॅगेत भरल्या आणि मी सुट्टीसाठी फ्रान्सला गेलो, हा हे तुला कुठल्याही भाषेत म्हणता येईल, पण चाहिला आता हे काय नवीन असं जेव्हा म्हणायचं असेल तर तू इंग्लिश मध्ये कसं म्हणशील, किंवा आलं का आता परत ह्याला ग्रीक मध्ये काय म्हणतात, आठपा की आता किती वेळ भूक लागली, हे तुला स्टँडर्ड पुस्तकातनं शिकून नाही कळणार आहे, ही माणसं बघून माणसांचं ऐकून असंच कळणार आहे. तर भाषेची मजा किंवा तिच्याकडे जायचा जायची माझी वाट ही माणसांच्या मार्फत गेली. म्हणजे एखाद्या माणसाचे हावभाव किंवा त्यांच्या बोलण्यात काही विक्षिप्तपणा जाणवला किंवा काहीतरी छान जाणवलं तर मला वाटायचं की हे कुठून तरी आलंय आणि हे इंग्लिश नाही आहे तर ते कुठून आलंय ते मला कळलं पाहिजे. म्हणून मग मी त्यांना प्रश्न विचारायचे. तर कॉलेजमध्ये गेल्यावर हजार ठिकाणहून माणसं आलेली होती आणि प्रत्येक जण ना काही ना काही तक्रार करत असायचा की इंग्लिश फार ना मर्यादित भाषा वाटते यार. म्हटलं मर्यादित कशी बघा, म्हणजे कुणाला काय त्यातलं झेपत नाहीये किंवा काय म्हणता येत नाही तुम्हाला इंग्लिशमध्ये. तर ग्रीक मंडळी नेहमी तक्रार करायची की पथ्यावर पडलं, अमुक एक गोष्ट माझ्या पथ्यावर पडली यासाठी इंग्लिश मध्ये काही वाक्प्रचार नाहीये आम्हाला माहित नाही. किंवा पर्शियन लोकांचं येतं की ना नाकाला गुदगुल्या केल्यावर दूध देणारी सांडणी म्हणजे उंटाची मादी हा ह्याच्यासाठी काही योग्य इंग्लिश शब्दच नाहीये. म्हटलं तुम्हाला कशाला हवा याच्यासाठी शब्द, नाकाला गुदगुल्या केल्यावर दूध देणारी सांडणी. किंवा इतर इराणी लोकांचं असं असायचं की जाऊ दे ना असं इंग्लिश मध्ये म्हणताच येत नाही. लेट इट बी हे काहीतरी फालतू ट्रान्सलेशन झालं, हे आम्हाला म्हणता येत नाही हेच खरं. आणि माझी परमनंट तक्रार ही आहे की ऐकवणे यासाठी इंग्लिश मध्ये शब्द नाही, खाऊ घालणे यासाठी शब्द नाही, शिकवणे हा शिकणे आणि शिकवणे हे एका क्रियापदाचे दोन रूप आहेत हे मी नेहमी सांगते पण इंग्लिशमध्ये ते बदलतं, लर्निंग अँड टीचिंग होतं. तर मला असायचं की अरे ऐकवणे, करून घेणे, खाऊ घालणे, शिकवणे ह्याच्यासाठी काही काही शब्दच नाही, हे नाहीच आहे या भाषेत, मी हे कसं म्हणू. मग हे ज्यांच्या भाषेत म्हणता येतं ते मला शिकायचंय अशी ती सुरुवात झाली आणि म्हणून ग्रीक आणि पर्शियनची ओळख झाली.
भाषा शिकायचं एखादा तुझं असं म्हणजे पॅटर्न आहे का की तू असं भाषा शिकायची म्हणजे तू एक्झॅक्टली काय करतेस? आता एक तुला नवीन भाषा शिकायची मग काय काय गोष्टी तू करतेस, कुठल्या पद्धतीने शिकतेस? म्हणजे
मुळात माझी ओळख मित्रमैत्रिणींची झाल्यामुळे शिकावीशी वाटते भाषा, त्यामुळे त्यातला प्रश्न विचारून विचारून हैराण करते. म्हणजे अक्षरशः कुठल्याही वेळी दिवसाच्या काहीही प्रश्न विचारून हैराण करत असते. आणि दोन उत्तम उपाय भाषा शिकण्याचे किंवा भराभर शिकण्याचे आणि निसंकोचपणे शिकण्याचे म्हणजे लहान मुलांसाठी जी लिहिलेली पुस्तकं असतात ती वाचणं, त्यांच्यासाठी असलेली कार्टून्स बघणं, लहान मुलांशी बोलणं आणि दुसरं म्हणजे स्वयंपाकाचे कार्यक्रम त्या त्या भाषेत बघणं. कारण ना हे माझ्या लक्षात आलंय की या दोन्ही पद्धतींमध्ये क्रियापद भराभर शिकता येतात. एक 5 मिनिटाचा स्वयंपाकाचा व्हिडिओ बघितला की त्याच्यात परतणे, तळणे, भाजणे, उलथणे, किसणे कितीतरी क्रियापद भसाभस कानावर पडतात. आणि लहान मुलांचं ऐकण्याचा किंवा त्यांच्यासाठी लिहिलेलं वाचण्याचा फायदा असा की सोपं करून मुळातच भाषा समजावी म्हणून ते सांगितलं तो सगळा प्रकार असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे बोलून बघायला लहान मुलं घाबरत नाहीत. म्हणजे आता मी कपडे धुते आहे, मी धुते होते, धुले होते, असं काय 4 प्रकारे म्हणून बघायला घाबरत नाहीत. आणि हे मी खरं उदाहरण सांगते, माझ्या मित्राची मुलगी असं करून बघते, 4 वर्षाची येते आणि ती मराठी क्रियापदांचं असं मी आले आहे, आलिंग म्हणजे आय एम कमिंग असं होतं का बाबा असं ती विचारत होती. तर म्हणजे ते प्रयोग करून बघायला घाबरत नाहीत आणि इथे चुका करून त्या पटकन बाजूला सारून पुढे जात जातात मुलं. म्हणून त्यांच्या बरोबर राहून त्यांच्याशी बोलून किंवा त्यांच्यासाठी लिहिलेलं वाचून बराबर आत्मसात करता येते भाषा असं माझ्या लक्षात आलंय.
एक थोडं
यातून यातून एक आठवलं मला की ते लहान मुलांचं कार्टून आहे पेपा पिग नावाचं, इथं मुलांना माझ्या मते जगभर माहिती भारतात ते खूप पाहतात. इथे शाळांमध्ये मी काही पाहिलं जिथे फ्रेंच शिकवतात शाळांमध्ये तिथे म्हणतात मुलांना की पेपा पिक फ्रेंच मध्ये पाहायला लागा, ते म्हणजे फ्रेंच ऑडिओ मध्ये मिळते ते, कारण ते ऑलरेडी तुम्हाला ती कथा किंवा तिथे पात्र माहीत असतात आणि ते जेव्हा एका नवीन भाषेत बोलतात तेव्हा ते पटकन आत्मसातात. आणि दुसरं म्हणजे तू जे आधी म्हणाली की काही गोष्टी आपल्याला भाषांतरित करता येतच नाही, जसं पु ल देशपांडेंची मला सारखी आठवण होते की त्यांचं एक आहे की आमच्या हिच्या हातचं थालपिठाची चव कशा कशाला नाही, हे तुम्ही तुम्ही भाषांतर याचं करू शकत नाही. ओके, आणि दुसरं एक ओढून ताणून भाषांतर करण्याने काय गमती होतात त्याचं पण माझ्या ते पु ल देशपांडेंचं एक अगळ पगळ नावाचं एक पुस्तक आहे त्यातला एक आहे. तर त्यांनी एक कुठल्या तरी इंग्रजी कथेचं मराठीत रूपांतर कसं होईल याचं त्यांनी हे केलं. तर लंडन मधलं चॅरिंग क्रॉस जो आहे तर त्याला बळजबरीने चिरा बाजारचा क्रूस वगैरे असं म्हणलेलं आहे त्याच्यात. तर ते ओढून ताणून केलेलं भाषांतर जे आहे तर ते किती हास्यास्पद होतं त्याचं खूप छान उदाहरण आहे त्याच्यात.
बरं, आपण ना इथे एक छोटासा ब्रेक घेऊ, म्हणजे कुठे जायचं नाहीये आणि कुठली लाईफ बॉयची जाहिरात पण दाखवायची नाहीये, पण थोडासा अर्धविराम. तुम्ही लोक हो तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण युट्यूबवर आहोत, स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट इथेही आहोत, आणि सबस्क्राईब केलात म्हणजे आपली दोस्ती रिश्तेदारीमधले बदलायला मदत होईल ना. बाकी अजून काही नाही, तर माझे हे एवढे चार शब्द बोलून मी आता परत आपल्या विषयाकडे येतो. तर अर्निका, तू आय मिस यू बद्दल सांगत होतीस.
आय मिस यू वाक्याबद्दल मी 1.5-2 महिन्यापूर्वी बोलले होते की आय मिस यू साठी आता इथे संस्कृती येते कुठे कुठे, की आपण दुसरं काय म्हणतो मराठीत आपल्याला आठवण येते. फारसीमध्ये म्हणतात जात खाली बूद, म्हणजे तुझी जागा रिकामी होती. मला ते वाक्य फार आवडतं की एखादा काहीतरी समारंभात एखादी व्यक्ती नसेल तर तिला फोन करून म्हणतात की अरे जा खाली बूद, तुझी जागा रिकामी आहे. तर कधी आपली आठवण आली की तुझी जागा रिकामी आहे म्हणणं मला फार आवडतं, की ती कुठे रिकामी आहे, एखाद्या खुर्चीवर असू शकते, नाही तर तुमच्या मनात असू शकते, एखाद्या समारंभात असू शकते, कुठेही असू शकते, पण किती म्हणजे सांगायची व्यक्त करायची पद्धतच किती गोड आहे, तुझी जागा रिकामी होती. पण यांच्या काही पद्धती इराणी अघोरी सुद्धा आहेत, म्हणजे थँक्यू ला आपण वेलकम म्हणू, मराठीत आपण काहीच म्हणणार नाही, आपण थँक्यू म्हणणार नाही आणि वेलकमही म्हणणार नको. पण फारसीत हे खूप असतं, आदब खूप असते बोलण्यात. तर त्यात ना तुम्ही त्यांना थँक्यू म्हणालात तर छे छे कस कसं असं म्हणायचं असेल तर काही म्हणू शकतात की नाही नाही थँक्यू कसला म्हणताय, माझी मुलं म्हणजे तुमचे गुलाम आहेत की काही तुमच्यासाठी काही. किंवा थँक्यू कसलं म्हणताय, माझ्या भूबळावरून तुम्ही कधी चालत जा म्हटलं हे काय आहे. पण ती त्यांची बोलायची पद्धत आहे, म्हणजे तुमच्यासाठी काहीही असं म्हणायची पद्धत आहे.
तुला या अशा काही पद्धतींमध्ये सांबे पण सापडत का, की काही अशा हे जे काय ना स्लँग नाही म्हणता येणार ना, की आय थिंक अशा या प्रतिक्रिया किंवा असे म्हणायच्या पद्धतींमध्ये असं काही तुला सांबे पण सापडत का?
कितीतरी म्हणजे सगळ्याच भाषांमध्ये, अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा त्या टोनचं जास्त साम्य असतं शब्दांपेक्षा. हा, किंवा एखाद्या मुलीचं कौतुक करायचं झालं तर ग्रीकमध्ये, इराणमध्ये, ते भौगोलिक दृष्ट्या जवळजवळचे देश आहेत ना, तर तिथे कुणाचं कौतुक करायचं झालं मुलीचं, तिच्या सौंदर्याचं, की म्हणतात की आहा सिस्तांच्या डाळिंबासारखी अस तू. असं काय आहे, पण त्यांच्याकडे डाळिंबासारखी म्हणायची पद्धत आहे. किंवा
ग्रीकमध्ये डाळिंब खूप आहेत, मला ते ऑरेंज वाला फ्रूट दिसतं मला अथेन्समध्ये तरी, पण डाळिंब पण असतात त्यांच्याकडे खूप,
डाळिंब पुष्कळ पुष्कळ डाळिंब. म्हणजे जरा तू गावांमध्ये गेलास तसा 80% देश म्हणजे डोंगराळ प्रदेशच आहे ग्रीस. तर जरा तू कुठलाही डोंगर चढून गेलास की तुला डाळिंबाची झाडं दिसायला लागतील. म्हणजे आपले इंग्लंडमध्ये कशी अशी येता जाता हॉलीबिली झाडं दिसतात ना, तितक्या सहज डाळिंबाची झाडं दिसतात. आणि तुम्ही तसेच गेलात तर अनेकदा म्हणजे शेताबितातली झाडं नसतील, लागवड केलेली नसेल ऍक्टिव्हली, तर अनेकदा त्या घरातली माणसं म्हणतात ना की आवडली का, घ्या ना मग दोन, एवढं काय त्यात. तर ग्रीसमध्ये मुबलक प्रमाणात डाळिंब.
एक मला अजून एक विषय बोलायचा होता बरं का, आणि हा ऍक्च्युली आमच्यामध्ये हा सागरचा जरा जास्ती आवडीचा विषय आहे की आता आपण हे भाषाचे आपण हे बोली भाषेबद्दल बोलतो, मी आपण जे बोलतो त्याच्याविषयी बोलतो, म्हणजे एकूण संवाद वगैरे याविषयी आहे, पण त्याचबरोबर तुला असं तुला लिपीबद्दल काय वाटतं की त्याचा आग्रह किंवा त्याचा त्याची गरज किंवा आणि याचा याची बॅकग्राऊंड अशी, आम्ही मागचा आमचा जो एपिसोड केला त्याच्या सुरुवातीला आम्ही बोलत असताना सागरने सांगितलं की तो फॉर सम रिझन जे मला आता अजूनही आठवत नाहीये पण तो फिल्मच्या स्क्रिप्ट बघत होता, आय स्टील डोंट नो व्हाय, पण की ज्याच्यामध्ये रोमन लिपीमध्ये स्क्रिप्ट लिहिलेल्या होत्या मराठी जरी असलं तरी, आणि देन आणि जे जे त्याला आवडलं नाही आणि त्याविषयी आम्ही थोडस बोलत होतो तिथे. तर तुला काय वाटतंय कोण की याच्यामध्ये लिपी भाषेचा आग्रहामध्ये लिपीचा आग्रह किंवा याच्याबद्दल तुला
मी थोडस त्याच्यात अजून एक्सपांड करेन की मला एक भाषा त्या लिपीत नाही लिहिली तर मला ते त्रास होतो वाचायला किंवा ते ऍक्सेप्टच करत नाही मन माझं किंवा तू कसा आहेस एवढं व्हॉट्सअपवर चॅट करताना टी यू के एस एच ई एस असं लिहिणारे बरेच लोक आहेत, त्यांना ते सोपं वाटतं कदाचित माहित नाही. एकीकडे हे आहे ओके, आणि खूप दुसऱ्या टोकाची जर गोष्ट घ्यायची झाली तर नुकतेच आता ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाले, त्यात आसामी आणि कोकणी भाषेतल्या लेखकांना मिळाले. त्या दोन्ही भाषांना स्वतःची लिपी नाही, आसामी भाषा बंगाली लिपी वापरते आणि कोकणी भाषा देवनागरी लिपी वापरते. तर तिथे त्यांनी एवढं सकस साहित्य निर्माण केलं स्वतःची लिपी नसताना, आणि दुसरीकडे म्हणजे जे साध्या साध्या गोष्टी आहेत तर तिथे सामान्य माणूस स्वतःची लिपी वापरायला त्याची इच्छा होत नाही. किंवा भारतात मी कुठे जा जे जाहिरातींचे फलक लागलेले असतात किंवा इव्हन टीव्हीवर जे आहेत तिथे सगळीकडे इव्हन अमूलच्या जाहिराती का असेना ओके, तर तिथे ते सगळे रोमन लिपीत लिहिलेले असतात पण हिंदी असतं ते सगळं किंवा मराठी जी काही भाषा. तर ते मला जे खटकतं ते खटकणं योग्य आहे का आणि लिपीचा आग्रह धरला पाहिजे.
खटकणं योग्य आहे का मी नाही सांगू शकणार, कारण योग्य नसलं तरी खटकायचं थांबत नाही. पण सगळ्यात महत्वाचं यातलं उदाहरण मी संस्कृतचं देईन की संस्कृत जेव्हा भारतभर पसरली भाषा तेव्हा ती काही एका लिपीत नाही, प्रत्येक जण तिथल्या लिपीत आपापल्या लिपीत संस्कृत लिहित होता. आजही तमिळ बोलणारी अनेक माणसं तमिळमध्ये संस्कृत लिहून वाचतात. आणि बऱ्याच वर्षांपासून हे असंच आहे की जिथे जिथे भाषा गेली तिथे ती त्या त्या लिपीत लिहिली गेली. लिपीचा आग्रह धरू नये असं मी अजिबात म्हणणार नाही, धरावा, कारण प्रत्येक लिपी काही प्रत्येक भाषा घेण्यासाठी आणि दाखवण्यासाठी सुसज्ज नसते, वेल इक्विप्ड नसते. म्हणजे इंग्लिशमध्ये मराठी लिहायचं झालं तर अर्धी अक्षर नाहीच आहेत. हा, अता आणि आटा या दोन्हीचं स्पेलिंग इंग्लिश मध्ये लिहिल्यावर तेच होत, मग तुम्हाला संदर्भाने समजायला लागत. त्यामुळे आपण इंग्लिश मध्ये ती लिहिली जाऊ नये हा जो काही आग्रह आहे, मराठी भाषा किंवा हिंदी भाषा इंग्लिश मध्ये लिहिली जाऊ नये हा आग्रह आहे तो धरण मी समजू शकते, कारण अर्धी अक्षरच नाही आहेत आणि ती नाही आहेत म्हटल्यावर हळूहळू गायब होत जातात ती अक्षर, उच्चार करता येणं थांबतं, त्यातला फरक कळणं थांबतं. पण उद्या कोणी म्हणालं की मराठी देवनागरी ऐवजी आपण जरा कमी खळबळजनक कुठली तरी भाषा निवडूया, बंगाली लिपीत लिहायची झाली तर ठीक आहे, म्हणजे मला वाटेल की हे काय अचानक, पण तांत्रिक दृष्ट्या तितका त्रास होणार नाही मला जितका इंग्लिश मध्ये मराठी लिहिल्यावर होईल किंवा मराठीची लिपी रोमन लिपी केल्यावर होईल. तुर्की भाषेचं बऱ्याच भाषांनी ना गेल्या काही म्हणजे गेल्या 250 वर्षांमध्ये, माझी गेली काही वर्ष याची व्याख्या जरा जास्त व्यापक आहे. म्हणजे मी गेल्या 500 वर्षापर्यंतच्या काळाला, गेली काही वर्ष असं म्हणते, तर गेल्या 250 वर्षांमध्ये अनेक भाषांनी आपली लिपी रोमन करून घेतली. तर त्यातलं एक दणदणीत बदलाचं उदाहरण म्हणजे तुर्की भाषा. तुर्की भाषा ऑटोमन टर्किश म्हणून जी बोलली जायची ती अरबी, फारसी आणि तुर्की या तीन भाषांची भेळ होती. बरं, धार्मिक कारणांसाठी जे लिहिलं जायचं ते अरबीत लिहिलं जायचं, कला इतिहास यासाठी जे लिहिलं जायचं ते फारसीत लिहिलं जायचं, आणि बोलणाऱ्या माणसाची आपली दैनंदिन व्यवहाराची भाषा तुर्की होती. असा एक तो सीन होता, भेळ होती. आणि तुर्कीचा साक्षरता, मला वाटतं त्यांची साक्षरता 8 का 9% होती 1929 साली. त्यांचा मुस्तफा केमाल पाशा, आता तुर्क नावाचा एक मोठा नेता होऊन गेला, बाकी त्याने पुकारलेली युद्ध आणि वेस्टर्नायझेशन ऑफ तुर्कस्तान हे सगळे वादाचे विषय आहेत. त्यातलाच एक भाषा पण आहे, पण मला त्याचं काम खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे आमूलाग्र बदल म्हणजे काय आणि त्यासाठी त्याने काय काय करावं माणसाने. त्याला तुर्कस्तान जरा युरोप फेसिंग करायचं होतं आणि तो म्हणाला की अरबी भाषा हे तुर्की भाषेतले उच्चार नीट दाखवू शकत नाही. अरबी लिपी ही तुर्की भाषेतले उच्चार नीट दाखवू शकत नाही, त्यामुळे आपण जी बोली भाषा बोलतो ती आपल्याला लिहिता येत नाही, आपण याची लिपी रोमन करू. तर मग जे कट्टर धार्मिक होते त्यांना अर्थातच म्हणजे धाबदाणा आणलं त्यांचं की अरे बापरे असं कसं, म्हणजे अरबी काढून टाकायची कसं म्हणता. तर म्हणलं चला आता काढून टाकायची म्हटलं ना, आता आपण मूळ तुर्की रूट्स कडे जाऊ शब्दांच्या, नवीन शब्द आणू, समित्या नेमल्या, नवीन शब्द काढले शोधून, आणि काय नाही काय काय विचारू नको. आणि देशाचं म्हणजे देशाचा राष्ट्राध्यक्ष दिवसा तो माणूस असायचा, रात्री प्रौढ साक्षरता वर्ग घ्यायचा की आता ही लिपी बदल झाल्यानंतर भाषा ही आपली कशी लिहायची, आपण जे बोलतो ते लिहायचं कसं या रोमन लिपीत. आज ऍक्च्युली 90च्या दशकात तुर्कस्तानातला लिटरसी रेट, त्यांची साक्षरता 92% होती. 29 साली 8% 90च्या दशकात 92% होती. आणि त्याचं बरंच श्रेय मुस्तफा कमाल पाशा आता तुर्क्या माणसाला दिलं जातं अजूनही. तर हे लिपी बदलाने ती त्याने भाषा टिकवली कशी, किंवा लिपी बदल करून सुद्धा ती कशी टिकवली, याचं हे फारच कमाल उदाहरण आहे. त्यामुळे आग्रह असावा ना प्रत्येकाला ना. ऍक्च्युली भाषेला अनेक प्रकारच्या आग्रहांची गरज असते, सगळ्या फोर्सेसची गरज असते, ती तिची भरभराट व्हायला आणि ती पुढे जात राहायला सगळीकडनं फोर्सेसची गरज असते. असं नाही की अमक्या गोष्टीचा आग्रह हवा तमकीचा नकोच असं, पण ह्या सगळ्याच्या पलीकडे ना सागर, मला मनापासून वाटतं की त्या भाषेत विचार करणारी माणसं तयार होत राहिली पाहिजेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट ती भाषा टिकण्यासाठी आणि पुढे जात राहण्यासाठी. ही लिपी, व्याकरण, इकडच्या तिकडच्या भाषेतनं आलेले शब्द, त्याचं फार वावडं असतं ना काही जणांना. हा अमक्या भाषेतला आहे, हा तमक्या भाषेतला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मनाने नगण्य आहेत. त्या भाषेत विचार करणारी माणसं घडत राहणं हे सगळ्यात महत्वाचं मला तरी वाटतं.
खूप इंटरेस्टिंग, मला म्हणजे पटलं मला बऱ्यापैकी. कारण आपण जे तू म्हणालीस तसं की आग्रह आपले बरेचसे असतात, असे काय म्हणतात त्याला तांत्रिक आग्रह असतात काही, की लिपी हे पाहिजे किंवा शब्दांचं पण आपण म्हणतो. पण बरोबर आहे की तुम्ही विचार करणारे आणि मेबी नवीन विचार करणारे किंवा त्यातनं काहीतरी बाहेर आलं पाहिजे त्या भाषेमधून, जे की ज्यामुळे लोक शिकतील आणि म्हणजे त्याची मेबी तेवढी युटिलिटी पण पाहिजे राईट, की ती भाषा वापरण्यात राहावी म्हणून, ते जास्त महत्वाचं आहे मेबी.
आणि आमूलाग्र बदल घडून आणायचा असेल तर आता तुर्कासारखा आता ताई माणूस पाहिजे.
हा तो आपला एक मागच्या वादाचा मुद्दा होताच की आग्रह, तो पण आग्रह किती की आता मराठीतच बोललं पाहिजे, असं आपण किती लोकांना गन पॉइंटवर बोलायला लावलं पाहिजे, त्याचा किती फायदा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो, तो पण आम्ही मागे बोललो होतो.
झालाय हा हिब्रूचं उदाहरण, ऍक्च्युली मी आणि रोहित याबद्दल एकदा गप्पा मारत होतो की गेल्या काही
वर्षात
अडीचशे वर्षात तर हे एक हा गेल्या काही वर्षातला भाषिक चमत्कार मानतात की हिब्रू ही मृत भाषा होती. कशा अर्थी की ती बोलली नाही जायची. हा ती धार्मिक ग्रंथ होते आणि जुने ग्रंथ, जुन्या कविता, जुना इतिहास, म्हणजे सगळं 2000 वर्षापूर्वीचं जुनं असं सगळं त्यात होतं. पण 2000 वर्ष काही कुठल्या घरात ती भाषा बोलली गेली नव्हती, अशी भाषा होती. आणि साधारण एक 1860 पुढे जगभरातल्या ज्यूइश लोकांसाठी एक देश हवा आणि झायनिझम एकंदर ती चळवळ बाळस धरायला लागली होती. एकदा तरी वापरला मी हा वाक्प्रचार इकडे
धरलंच कोणीतरी
तर त्या तर तेव्हा आपल्याला जर राष्ट्र नवीन हवं तर त्या राष्ट्राला भाषा ही नवीन हवी असं म्हणणारी काही माणसं होती. आता यात सुद्धा भाषेला सगळे फोर्सेस गरजेचे असतात असं म्हणत होते ना मगाशी, त्याचं हे अजून एक उदाहरण बरं का की आता एलियझर बेन यहुदा म्हणजे त्या हिब्रू या इस्रायल्स मदर टंग हॅज अ फादर असं म्हणतात. तर तो हा माणूस एलियझर बेन यहुदा की त्याचं म्हणणं होतं की राष्ट्र वेगळं हवं तर भाषाही वेगळी हवी, त्याशिवाय हे काही घडणं शक्य नाही. या माणसांनी काय करायला सुरुवात केली, वयाच्या 17व्या वर्षापासनं लिथुएनियात त्याचा जन्म झाला होता आणि वयाच्या 17व्या वर्षापासनं तो जुन्या हिब्रू डिक्शनऱ्या किंवा डिक्शनऱ्या म्हणण्यापेक्षा जुने हिब्रू ग्रंथ वाचून त्यातून शब्द लिहून काढायचा, नोंद करायचा की आपण ही भाषा परत संभाषणाची भाषा कशी करू शकतो या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू होते. आणि त्याने मग जुन्या हिब्रूचा, अरबी भाषेचा, जे त्याच कुटुंबातली सेमेटिक लँग्वेजेसमधली भाषा, जुनी भाषा म्हणून अरबी, अरबी, अरमाईक, हिब्रू, झालंच तर काही जर्मन, काही फ्रेंच, अशा ठिकाणाहून शब्द घेतले. कारण 2000 वर्षापूर्वीची हिब्रू भाषा म्हणलीस तर ती आत्ता जिवंत करायची तर मध्ये केवढ्या गोष्टी घडून गेल्या. सायकलसाठी शब्द नाही, आईस्क्रीमसाठी शब्द नाही, रेल्वेसाठी शब्द नाही. तर ह्या सगळ्यासाठी त्याने इकडच्या तिकडच्या भाषांमधून शब्द घेऊन प्रयत्न सुरू केले. त्याने एक वर्तमानपत्र काढलं, त्याही साठी नवीन शब्द कॉइन केला आणि त्या वर्तमानपत्रातून हिब्रू भाषेत लेख लिहायचा हा माणूस. आणि खाली तळटी बसायची की यात जे मी नवीन शब्द दिलेत त्यांच्या अर्थाची नोंद करून घ्या, मी पुन्हा सांगणार नाहीये. मला एकदम 8वीला अवचटबाईंच्या वर्गात बसल्यासारखं वाटलं, एकदा नोंद करून घ्या, मी पुन्हा सांगणार नाही. आणि तेव्हा अनेक माणसं म्हणत होती की हा काय वेडा ध्यास आहे, ह्याला काही अर्थ नाहीये. युरोपातनं जे ज्यू येतील आपल्या देशात जर्मन बोलतील की, म्हणजे इस्रायलची भाषा जर्मन असू शकली असती, आता विचार पण आपल्याला करवत नाही कसं असेल. किंवा त्यांची भाषा यिडिश होती, जर्मन होती, फ्रेंच होती, रशियन होती, जिथून जिथून ज्यूश मंडळी येत होती त्यांची वेगवेगळी भाषा होती. तो म्हणला हे काय चालण्यात नाही. मग जी नवीन मंडळी येत होती आपापल्या लहान मुलांना घेऊन पॅलेस्टाईनला, तर त्यांना सुरुवातीपासनं हिब्रू शिकवलं पाहिजे आणि ती भाषा टिकायला काय, टिकायला काय म्हणतात, वाढायला काय केलं पाहिजे, तर ती त्या भाषेतून शिक्षण दिलं पाहिजे, ती भाषा हे शिक्षणाचं माध्यम केली पाहिजे. मग त्यासाठी हा माणूस दिवस रात्र जागून नवीन शब्द तयार करतोय, इकडच्या तिकडच्या भाषांमधून घेतोय, मुलांना शिकवतोय, स्वतःच्या मुलाला कुठलीही दुसरी भाषा कानावर पडू नये म्हणून इतर मुलांमध्ये खेळूही दिलं नव्हतं या माणसाने. म्हणजे आग्रह आपण एवढ्या तेवढ्याशा गोष्टीला म्हणत असतो, या माणसाने कसला आग्रह धरला होता की स्वतःच्या मुलाला कुणाशी खेळू दिलं नव्हतं. त्याच्या मुलांनी एकीकडे पुस्तकात असंही लिहिलंय म्हणे की मला वडिलांनी पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू दिला नाही, घोड्यांचं खिंकाळणही ऐकू दिलं नाही, कारण ते हिब्रूत करत नाहीत ना, मग नाही ऐकायचं. आशाने हा मुलगा 4 वर्षाचा होईपर्यंत बोललाच नव्हता एकही शब्द, कारण जी भाषा त्याच्या आई वडिलांनी त्याने बोलावी असा आग्रह धरला होता ती भाषा जगात कोणीच बोलत नव्हतं, कोणीच नाही. त्यामुळे हा फक्त आई बाबांच्यात असायचा. बरं, त्यांनाही आपापसात बोलताना हिब्रू बोलायला लागायचो. उद्या आपण असं म्हटलं की चला आता फक्त संस्कृत बोलायचं, जे नाही बोलत त्यांनी बोलायचंच नाही, काय होईल आपलं. तर 4 वर्ष तो बोलला नाही. आणि एकदा असं झालं की तो काहीतरी झाला, आजारी होता आणि त्या लहान मुलाला झोप येईना रडरड करत होता. तर ते वडील नाहीत असं बघून हळूच आईने त्याला रशियन मध्ये काहीतरी अंगाई ऐकवायला सुरुवात केली, किंवा तत्सम रशियन काहीतरी गोष्ट ऐकायला सुरुवात केली ऐकवायला. तर तेवढ्यात ते वडील आले आणि इतके खवळले. ते म्हणाले असं तू करूच कसं शकतेस, आपण एवढी काळजी घेतली या मुलाच्या खानावर दुसरी कुठलीही भाषा पडू नये म्हणून. ते ओरडायला लागल्यावर लहान मुलगा घाबरला आणि तो म्हणाला दाई अब्बा दाई, म्हणजे स्टॉप बाबा. आणि हे त्याचे पहिले हिब्रू शब्द होते. आणि अर्वाचीन काळातला हिब्रू बोलणारा पहिला मुलगा म्हणून एलियेझर बेन यहूदांच्या मुलाची ओळख सांगितली जाते.
तर क्रूर एक्झाम्पल आहे.
हो पण अरे पण अख्खं पण तो काय वेडा ध्यास ना, म्हणजे आता आपल्याला कळणारही नाही की ही भाषा मृत होती वगैरे. हिब्रू इतकी त्यानंतर विकसित झाली, त्यात इतकं नवीन काही लिहिलं गेलं, नवीन बोललं गेलं की आता विश्वासच बसणार नाही की 150 वर्षापूर्वी हा सीन नव्हता. तर आग्रह म्हणजे आपण कशाला आग्रह म्हणतो याचीही आपली व्याख्या बदलली आहे. म्हणजे 4 मराठी लोकांमध्ये असेल एक कोणीतरी मराठी न बोलणार असेल त्यात, तर 30 सेकंदांनी सगळे म्हणायला लागतात की ए नाही नाही त्यांना मराठी समजत नाही ना, तू जरा इंग्लिश मध्ये बोल, हिंदीत बोल. म्हटलं अरे मी एकच मिनिट ही काहीतरी गोष्ट सांगते जी मला या दुसऱ्या भाषेत सांगणं शक्य नाहीये, मी नंतर समजावून सांगेन. तर मग त्याला सुद्धा अरे बापरे हिचं फारच मराठीचा आग्रह असतो असं म्हटलं जात. आग्रह याचा स्पेक्ट्रम फार मोठा आहे आणि त्यावर आपण मराठीसाठी जो काही धरतो त्याला आग्रह म्हणण्यात आत्ता तरी काही पॉइंट नाहीये.
तू आधी म्हणाली ना की रोहित आणि तू जेव्हा बोलता तेव्हा असंख्य फाटे फुटतात, तर असाच एक फाटा मी फोडतो पण आपण त्याच्याकडे जाणार नाही. बेने इस्रायली नावाची एक लोक आहेत जे 800-900 वर्ष नाही आय थिंक 2000 वर्षापूर्वी का 1200 वर्षापूर्वी इस्रायलहून निघून हिंडत फिरत अलिबागच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली आणि तिथं स्थायिक झाली आणि त्यांनी त्यांचा धर्म कायम ठेवला आणि भाषा आणि संस्कृती बऱ्यापैकी आपली आत्मसात केली. पण 1947-48 मध्ये जेव्हा इस्रायल देश असा तयार झाला तेव्हा ती लोक परत गेली. तर ती जी मराठी बोलतात त्याला जुदाव मराठी म्हणतात.
होय, आणि इस्रायलहून ते एक मराठी मासिकही चालवतात.
हो मी ऐकलेलं त्याच्याबद्दल.
तेवढे ना विषय.
हो म्हणजे भाषा पण असे, म्हणजे माझा पण एक माझा एक रूममेट होता आणि तो होता तमिळ पण त्याची म्हणजे तो आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो मी राहिला म्हणजे आम्ही युएस मध्ये होतो तेव्हा आणि मग तो म्हणे की मी पण मराठी बोलतो पण माझी मराठी तुला कळणार नाही आणि तुझी मराठी मला कळणार नाही. आणि मग नंतर खरंच तसं झालं म्हणजे तो जेव्हा घरी
बोलायचा
हा एक्झॅक्टली तर तो तिकडचा तमिळ ह्याच्यातला होता तो ह्याच्यामधला आणि त्याचं खरंच मराठी वेगळंच होतं. फक्त मराठी एवढं कळत होतं पण बाकी तो काय बोलतोय कळत नव्हतं. जसे लोक जातात तसे ते भाषेमध्ये इन्फ्लुएन्सेस तिकडचे शब्द किंवा वाक्याची काय म्हणतात रचना सगळं बदलत राहतं पण ती मूळ भाषा कुठेतरी बदल होत.
मला एकदा हा मॉरिशसमध्ये पण मी माझं स्वतःचं उदाहरण सांगत होतो. मला खूप खेद वाटतो की मी पहिल्यांदा जेव्हा चेन्नईला गेलो तेव्हा माझ्या मित्रांकडून एक वाक्य शिकून घेतलं एनक तमिळ तेरी आहे म्हणजे मला तमिळ येत नाही येता येता प्रत्येकाला सांगायचं म्हणजे ती काय अभिमानाची गोष्ट नव्हती पण समोरचा माणूस हमकास तमिळच बोलणार हे माहीत असल्यामुळे त्याला आधीच थोडी पूर्व कल्पना द्यायची. आणि जेव्हा यायला लागलं थोडं थोडं तमिळ म्हणजे मला फार येतं अशातला भाग नाही पण एक 50-100 शब्द इकडे तिकडे माहित आहेत. तर एनक तमिळ कुंजिम तेरीमा ओके मला थोडस येत असं सांगण्यापर्यंत माझी पोहोच गेली पण तिथपर्यंत.
सागर आवाज कट झालाय, तू बोलायचं थांबवलंयस.
नाही मी बोलायचं नाही थांबवलंय, पण मे बी कट होत असेल.
आणि मला वाटलं मला की काहीतरी आहे त्याच्या पुढे.
ही अशी जी वेगवेगळ्या ठिकाणची भाषा घडत जाते ना, म्हणजे आता मॉरिशियसचं मराठी, तंजावरचं मराठी, काही वर्षांनी कदाचित इंग्लंडचं मराठी असंही काहीतरी येईल जन्माला. ह्या सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे एवढं मला नक्की वाटतं की इंग्लिश कशी काय एवढी वाढू शकली आहे. त्यांचं काही फार कंपल्शन नाहीये, ज्याने त्यांनी आपापल्या पद्धतीने बोला. म्हणजे मी हे पुण्यातच ऐकलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असं म्हणताना, इंग्लिश मध्ये म्हणताना कोणीतरी डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स असं म्हटलं. आणि मला सुंदर आहे भाषांतरच नाही झालं, म्हणजे आपण त्यावेळी जोक म्हणून हसू, पण डिफ डिफरंटला तुला वेगवेगळं, याला तुला काही नाही इंग्लिश मध्ये, डिफ डिफरंट एवढंच असू शकत. तुला आपण ते टायट्रेशन करतो ते आठवतंय तुम्हाला, केमिस्ट्री टायट्रेशन करतो, तर ते ना आपल्याला किती बेस घातल्यावर खालचा ऍसिड न्यूट्रलाइज होणार आहे तो एक पॉइंट लक्षात राहतो काही दिवसांनी. त्यामुळे तिथपर्यंत आपण त्या वरच्या ब्युरेटचा नळ उघडा ठेवतो आणि मग त्याच्या जवळ यायला लागल्यावर हळूहळू हळूहळू एक एक थेंब बेस लिक्विड ऍसिड मध्ये घालायचं, असा एक अशी रस्ता असतो. तर माझा एक काका सांगत होता की त्याला तो पॉइंट माहिती होता की 25 सेंटीमीटर आपल्याला सोडून ठेवायला लागणार आहे ते. त्याने आपला तो ब्युरेटचा नळ पूर्ण उघडा ठेवला होता आणि तेवढ्यात त्याचा तामिळ लॅब पार्टनर आला आणि त्याने पाहिलं की अरे असं भस्कन सोडायचा नाहीये तो नळ, थेंब थेंब बेस ऍसिड मध्ये सोडायचा आहे. तो आला आणि म्हणाला व्हॉट इज दिस, यू आर पोरिंग पोरिंग पोरिंग, यू शुड पोर पोर. आता ह्याला तू इंग्लिश असं म्हणशील का? पण ते आहे, आता तू कितीही ती भाषा जरी पसरली तरी प्रत्येक माणूस आपापल्या भाषेत इंग्लिश बोलत असतो किंवा प्रत्येक माणूस आपापल्या भाषेतच कुठलीही भाषा बोलत असतो. तो जो बेस असतो तुम्ही ज्यात विचार करताय त्याचाच असतो.
भाषेची मूळ गरज जी आहे ती आपल्याला आपलं म्हणणं समोरच्याला सांगणं इतकं आहे, ते सांगणं कळालं की जमतं. म्हणजे जसं आपण व्हॉट्सअपवर ठेंगा दाखवतो कोणी काय म्हणलं तर त्याला म्हणजे अगदी चार वाक्य लिहायची गरज नसते, एका ठेंग्यात कळतं की हा याला आपलं म्हणणं पटलंय. सॉरी अर्निका काय म्हणत होती?
नाही नाही मगाशी तूच तमिळ बद्दल काहीतरी सांगता सांगता आवाज गेला म्हणून मी परत आठवण करून दिली.
अच्छा नाही कुठला कुठून गेला आवाज माहित नाही, पण ठीक आहे.
50-100 शब्द तमिळमध्ये यायला लागले इथपर्यंत आम्हाला स्पष्ट कळलं, त्यापुढे गेला.
हा 50-100 शब्द जेव्हा यायला लागली त्याच्यानंतर मी हळूहळू लोकांना सांगायला सुरुवात केली की एनक तमिळ कोंजिम तेरमा, म्हणजे मला थोडं थोडं येत आहे. म्हणजे हा एक टप्पा गाठायला मला बराच काळ गेला माझा काळ. पण मला तेव्हा आनंद झाला की मी ऍटलिस्ट चार लोक जे बोलतात बोलतो, म्हणजे मला पूर्ण कळत असेल पण कशा संदर्भात बोलतात त्याचा हलका हलका अंदाज यायला लागला.
तर
म्हणजे आज खंत हीच आहे की जेव्हा मी तमिळनाडूत पहिल्यांदा गेलो तर मी पहिलं वाक्य शिकलं की मला येत नाही.
सोयीसाठी म्हणून हेच शिकतात. फ्रान्सला मात्र जाऊन तू कधी प्लीज असं करू नकोस. एकतर तू इंग्लंडहून आलायस याबद्दलच ते तुझ्यावर खार खाऊन असतील. त्यातून जर तू त्यांना म्हणालास की मला फ्रेंच येत नाही आणि हेच तुझं पहिलं वाक्य असेल तर ते म्हणतील जा मग परत, म्हणजे आम्ही नाहीच बोलावलेलं तुम्हाला इकडे.
ऍक्च्युली मला हे खूप पटलंय की आय थिंक जेवढं जास्ती समावेशक असेल किंवा होईल भाषा तेवढीच ती भाषा वाढायसाठी पण त्याची मदत होते. आणि आय थिंक दॅट्स हाऊ इट शुड बी. म्हणजे काय तुम्ही जेवढी एक्सक्लुसिव्हिटी आणाल तेवढी ती कमी 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 होत जाते, जेवढी इन्क्लुसिव्हिटी येईल तेवढी ती भाषा वाढत पण जाईल. आणि आय थिंक दॅट्स हाऊ इट शुड बी. मला त्याच्यामध्ये काही वावगं नाही वाटत, मला रात्र वाटतं की दॅट्स द वे टू ग्रो.
आणि इथन तिथन शब्द घ्यायला लागले तर तो काही भाषेचा कमीपणा नाहीये, ते बळ आहे, बलस्थान आहे भाषेचं. इंग्लिशमध्ये शब्द कुठून कुठून आले ते आपल्याला वाटत की इंग्लिश शब्द आपल्या भाषेत आला म्हणजे काय अघोरी गोष्ट घडली. इंग्लिशमध्ये मी किती साधे साधे शब्द सांगू जे इतर भाषांमधनं आलेले आहेत, म्हणजे पॉज किंवा डिझास्टर किंवा शॅम्पू किंवा टॉक्सिन. हा
त्याचा शॅम्पू शब्द, शॅम्पू हा भारतीय
परवा अजून एक कळालं की आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ना आय डोंट गिव्ह अ डॅम, ओके, तर ते ऍक्च्युली दमडी वरून आलं, आय डोंट गिव्ह अ दमरी म्हणायचे ते, तर दमडी वरून ते डॅम झालंय. हो दीड दमडीचा माणूस म्हणतो ना आपण, ते दमडी म्हणजे रुपयाचा सोळावा भाग का असंच काहीतरी बहुतेक. आय डोंट गिव्ह अ दमडीचं आय डोंट गिव्ह अ डॅम झालंय.
दुसरे आपल्या डंगरीज असतात ना,
हा
ते डोंगरीवर आलाय,
डोंगरी मुंबईत डोंगरी जे आहेत.
त्यानंतर
शॉल शब्द हिंदीतून गेला. हा अजून एक मराठी शब्द
बंदोबस्त ऍड केलाय म्हणून तो पण आला होता बंदोबस्त.
हा बंदोबस्त
बंदोबस्त
फारसी मधला शब्द आहे.
जगन्नाथ वरून जगन्नाथ झाला असं.
आणि इंग्लिश मध्ये गनी सॅक म्हणतात म्हणजे पोत थोडक्यात, तर आपल्या मराठी गोणी वरून गेलेला गोणपाठ.
येस, तर हे आणि हे शब्द घ्यायला इंग्लिश कचरत नाही हे मला फार आवडतं की इथला बाबा काय पण आम्ही आमचा करून म्हटलं. आता हा जिरे टोप, रोहित मी तुला म्हणाले होते ना जिरे टोप बद्दल मला बोलायचंय.
मी आठवण करणारच होतो, पण जिरे टोप कडे जायच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया का, फार मोठा नाही छोटाच घेऊ. तर लोक हो, तुम्हाला पॉज करायचा असेल तर इथे करू शकता, परत आलात की परत सुरू करू. आणि हो, सबस्क्राईब केला नसाल तर ते अजिबात विसरू नका. आपण यूट्यूबवर आहोत, स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट इथेही आहोत, तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलात म्हणजे आपली दोस्ती रिश्तेदारीमध्ये बदलायला मदत होईल. आता परत विषयाकडे येऊ. जिरे टोप,
जिरे टोप. तर शिवाजी महाराजांचा जिरे टोप, तू मराठी भाषेचा, माणसाचा, संस्कृतीचा अभिमानाचा विषय, बरोबर. जिरे टोप म्हणजे अरे, जेरे म्हणजे फारसी चिलखत, आणि टोप हे पोर्तुगीज मधन डोक्यासाठी असलेला शब्द, टोपी. टोप, तर जिरे टोप हा शब्द जेरे फारसीतला आणि टोप पोर्तुगीज मधला याच्यावरनं आलेला शब्द आहे. आता मग काय बिघडलं, तो आपण एवढा मराठी करून घेतलाय की ना तो इराण्यांना कळणार आहे ना पोर्तुगीज लोकांना. तुम्ही शब्द घ्या कुठूनही घ्या, प्रत्येक भाषेला ते लागतात, पण तुम्ही त्या शब्दाचं काय करता, तो कसा वळवता, कसा वाकवता, कसा वापरता, यावरनं तो कुठल्या भाषेतला आहे ते ठरतं, त्याचं काय झालंय हे ठरतं. हा आता तो एक मराठी मीम असायचा की एक पॅन्ट आणि मराठीत अनेक पॅन्टी, उचल झोकार पडलेल्या असं आई म्हणते असा एक असायचा. तर आपण जे काही करू त्या शब्दाचं, ते जिथून तो शब्द आला त्याला अजिबात कळणार नाहीये. म्हणजे सागर तुला पुलंच्या भाषेत सांगायचं तर शेक्सपियरच्या तीर्थरूपांनाही कळणार नाही आपण इंग्लिश शब्दांचं काय केलंय. आता टेबल शब्द घेतलास तर टेबल्स आणली आहेत मी वगैरे असं नाही कोणी म्हणत. टेबल टेबल आणली, टेबलांचं मुलं असंच होत. फारसी शब्दांचं आपण गावांचं अनेक कोणसर आणि कोणसर काय म्हणते मी माझ्याच गावाचं नाव सांगते, बुद्रुक आणि खुर्द दोन गावांचे प्रकार पडतात. तर मुंबईत राहणाऱ्यांना ईस्ट आणि वेस्ट हे माहिती आहे. तर पूर्वी गावातनं वाहणारी एखादी नदी असेल, झरा असेल, ओहळ असेल, काय जे काय असेल ते, त्याने गावाचे दोन भाग व्हायचे, एक मोठा आणि एक छोटा. तर जो बुजुर्ग भाग असायचा मोठा,
तो बुद्रुक,
बुद्रुक झालाय. बुजुर्ग आणि बुद्रुक. हा आणि मग खुर्द,
म्हणजे खुजा
खुर्द, हा खुर्दीज म्हणजे सुट्या पैशाला आपण खुर्द म्हणतात, चिल्लर. तर ते बुद्रुक आणि खुर्द ही जी काही नावं झाली आहेत, तू सांगून बघ ना कुठलाही फारसी बोलणाऱ्या माणसा काय कळणार आहे त्यांना. एकदा शब्द घेतला की तो त्या त्या भाषेत घडत जातो, त्याबद्दल इतका वादंग माजायची काहीच गरज नाही.
मी आजच वाचलं ऍक्च्युली आपलं म्हणजे भारताचं पण नाव जे म्हणतात की सिंध, आधी सिंधू नदी आणि त्याच्यावरनं असं ते आलं, मग ते एस सायलेंट होतं म्हणून एसच्या जागी ते एच म्हणायचे बहुतेक अरेबिक किंवा अफगाणिस्तान तिकडचे, म्हणून मग ते हिंद झालं. आणि मग एच पण कुठल्या तरी याच्यामध्ये एच म्हणायचे नाही, पहिला एच असेल तर त्याच्या आय पासून म्हणायचे, म्हणून ते इंडिया सारखं इंडिका आणि असं झालं. अशा असं मी एक काय म्हणायचं व्युत्पत्ती वाचली.
एच म्हणायचं, एच इतका स्ट्रॉंग म्हणायचं नाही ते ग्रीक मधलं. पण ही सारखी गोष्ट सांगितली जाते की फारसी मध्ये सलाह म्हणतात, पण हे जे शिफ्ट ऑफ कॉन्सोनंट आहे सचा ह होण हे खूप ठिकाणी होतं, म्हणजे आसाममध्ये सुद्धा. हा यांना आपले भूपेन हजारिकांना सुधा कंठ असं म्हटलं जायचं, तर ते हुदा म्हणतात. हा तर हुदा कंठ असं म्हणतात त्यांना. ते सचा ह होणं इज अ व्हेरी वेल नोन अँड व्हेरी कॉमन फेनॉमिनन. म्हणजे गुजरात जवळचे सुद्धा सवेरे सांजेच्या ऐवजी पश्चिमेकडची माणसं हवेरे हांजे म्हणतात. किंवा मराठी माणसांनीही काही मला सांगितलं किंवा सहसा होणं हे काही म्हणजे काय फक्त पर्शियन हे असं नाहीये, आमच्याकडे सुद्धा हांगितलं ना असं म्हणतात. तर तो सहसा होणं हे पर्शियनांना त्याचं श्रेय दिलं जातं. काही अंशी ते खरंही असेल की त्यांच्या भाषेत त्या सिंधूचा ह झाला आणि म्हणून हिंदू आणि मग इंडस हे सगळं होत गेलं. पण त्या त्या म्हणजे ज्या प्रदेशातल्या लोकांशी तुमचा संबंध येईल ना त्यावरून तुम्ही अख्ख्या देशाला नाव देता. तर तसं सिंधू म्हणायला गेलात तर थेट महाराष्ट्राशी म्हणाल तर थेट संबंध नाही, बरोबर. पण आता आपण इंडियात आहोत. तस थायलंड आणि मलेशिया वगैरे देशांमध्ये भारताला काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
नाही.
किंवा भारतीय लोकांना
नाही काय म्हणतात?
कलिंग.
अरे ते कलिंग देशाचे संबंध असतात म्हणजे अशोक, अशोक सम्राट अशोक वगैरे. हा
ओडिशा मधनं तिथे गेलेली माणसं. कारण त्यांचा संबंध तिकडच्या लोकांशी आला पूर्व भारतातल्या, म्हणजे ओडिशाहून होड्या जायच्या, व्यापार भरपूर व्हायचा, कार्तिक पौर्णिमा साजरी व्हायची ज्या दिवशी नावाडी थायलंडला जायला निघायचे त्या दिवशी.
हे ते संजीव सानियांच्या पुस्तकात आहे का? कारण मला ऐकल्यासारखं वाटतं
हे आहे. हा
बरोबर. कारण की त्याचं म्हणणं असं होतं की तुमच्या कसं नंतर सगळ्या जगावरती ज्यांची सत्ता झाली ती लोक उत्तरेकडनं आली होती, म्हणून सिंधू हिंदू हिंदुस्थान बिकेम पॉप्युलर. ते समजा जर इमॅजिन की समजा ती इकडच्या थायलंडच्या लोकांनी समजा जगभर सत्ता केली असती तर आज तुमचं नाव कलिंग झालं असतं.
बरोबर.
ते हिंदू मुस्लिम पेक्षा मग कलिंग मुस्लिम असा वाद तयार झाला असता.
आता कलिंग हे काय ते म्हणजे काही थायलंडमध्ये ती थोडीशी शिवी असं नाही पण एक अपमान समजला जातो, कारण त्या शब्दाने वेगळं रूप धारण केलंय हळूहळू. पण अजूनही भारताला भारतीयांना
कलिंग
काय म्हणतात ते हा ओदिशातल्या तेव्हाच्या नावाने ओळखतात, म्हणजे ज्यांच्याशी संबंध येईल त्यांच्या नावाने. आता ग्रीसला ते तुम्हाला माहितीये भारतात ग्रीसला काय म्हणतात ते?
हो माहितीये मला. यमन सॉरी
यमन युनान
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 हा युनानी नेता
युनानी दवा
आणि ते वेगळं ते चीन मधलं युनान
होय का?
तो फ्लेवर पण हुनान हुनान फ्लेवर असतं माहितीये का आपल्याला? आपल्याला शेजवान माहितीये पण हुनान
पण असत. बर माझं म्हणजे एक फार मोठं गैरसमज दूर केलं असत.
हा हे चीन मधलं युनान आणि आपण ग्रीसला जे युनान आणि ग्रीक भाषेला युनानी म्हणतात ते आयोनियन याच्यावरनं आलंय. आयोनियन लोक हे ग्रीसचा एक छोटा भाग होते, म्हणजे ग्रीसच्या अनेक लोकांपैकी एक होते, पण त्यांचा संबंध तुर्कस्तानशी आला, तुर्कस्तान मार्फत मग पर्शियन लोकांशी, खाली भारताशी वगैरे वगैरे. त्यामुळे तिथे येईपर्यंत आता तुमच्या त्या साईडला जे असतात ते सगळे युनानी आयोनियन्स, म्हणजे नागपूरला काय तुम्ही पुण्या मुंबईचे लोक.
आणि ही सवय एक सवय खूप जुनी आहे, म्हणजे आपण कशाला एक ते सगळं साऊथ इंडिया एका याच्यामध्ये बंडल करतो, अख्खं ग्रीक युनानी मध्ये बंडलिंग करून टाकलं, किंवा
मद्रासी म्हणजे सगळे खाली सगळे हे. मला सांगा साऊथ इंडियन, माझा म्हणजे माझ्या बरोबर कलिग होता तो तेच म्हणे की तुम्हाला म्हणे यू आर अ नॉर्थ इंडियन, म्हटलं नो आय एम नॉट अ नॉर्थ इंडियन, मी इकडे मुंबई पुणे किंवा इकडे औरंगाबाद इकडे ते इट्स नॉट अ नॉर्थ इंडिया. तो म्हणे तिरुपतीच्या वर सगळं माझ्यासाठी नॉर्थ इंडिया म्हणे, पीपल आर नॉर्थ इंडियन.
मी इंग्लंड मध्ये सांगते आय एम द बेस्ट ऑफ बोथ, कारण साऊथ इंडियन्सना वाटतं की मी नॉर्थ इंडियन आहे, नॉर्थ इंडियन्सना वाटतं मी साऊथ इंडियन आहे. मी इंग्लंड मध्ये बिंदास सांगून टाकते नाही नाही महाराष्ट्र म्हणजे बेस्ट ऑफ बोथ आहे बरं का, आम्ही सगळ्यांनी. पण हे जे आपण शब्द पडण्याची नावं पडण्याची प्रक्रिया याबद्दल बोलतोय ना, त्यातनं पाणिनीच्या एका ग्रंथावर ना महाभाष्य म्हणून एक टीका लिहिलेली होती, नंतर मी डिस्क्रिप्शन मध्ये ती कोणी लिहिली होती ना त्यांचं नाव देईन, मला आता आठवत नाहीये. तो संस्कृत मधला जुना ग्रंथ आहे हा, आणि त्याच्यात एक शब्द पडण्याबद्दल फार सुंदर लिहिलं होतं की तुम्हाला एखादं मडकं वापरायचं असेल, हवं असेल, हा तर तुम्ही कुंभाराकडे जाता आणि म्हणता की मला एक मडकं घडवून दे अशा अशा आकाराचं. पण तुम्हाला नवीन शब्द वापरायचा असेल तर तुम्ही कोणाकडे जात नाही परवानगी मागायला की हा शब्द मी वापरू का. तुमच्या समजुतीप्रमाणे, तुमच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे, तुम्ही पाहिलेल्या जगाप्रमाणे, तुम्हाला जे काही माहिती असतं त्यानुसार तुम्ही एक्सप्रेस होता आणि त्या गोष्टीला नाव देऊन मोकळे होता. ह्याला कोणीतरी मान्यता देईल असं अशी वाट कोणी बघत नाही आणि म्हणून ती भाषा वाहत जाते अनेक दिशांनी अनेक प्रकारे. आणि ह्याची अनेक उदाहरणं आहेत की तर टर्की नावाचा जो पक्षी आहे हा त्याचं नाव किती वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे बघ. हा मुळात ते गिनी फाउल आफ्रिकेतलं जे गिनी फाउल असायचं त्याला इकडे टर्की म्हणायचं युरोपात, कारण त्या पक्षाचा व्यापार ऑटोमन एम्पायर मधले व्यापारी करायचे, म्हणजे कोण टर्किश, त्यांच्या थ्रू ओळख झाली म्हणून गिनी फाउल्सना टर्की म्हणायचे. बरं, मंडळी गेली अमेरिकेला, त्यांनी तिकडे पक्षी पाहिला आणि म्हणाले की हा हा साधारण गिनी फाउल सारखा दिसतोय, म्हणजे ही टर्की. आता प्रॉब्लेम असा होता की ते अमेरिकेला गेले तेव्हा त्यांना वाटलं की आपण भारतात पोचलोय, त्यामुळे अनेक ठिकाणी टर्की या पक्षाला भारताचं नाव आहे, म्हणजे तुर्कस्तानात टर्की या पक्षाला हिंदी म्हणतात, रशियामध्ये इंडियुस्का म्हणतात. हा म्हणजे कोणी थांबणार नाहीये रे, थांब आपण आता थांबूया, कोणी या पक्षाला नाव दिलंय आणि मान्यता दिली या नावाला ते बघूया. तुमच्या समजुतीप्रमाणे तुम्ही त्याला काहीतरी हाक मारून मोकळे होणार आहात. क्विन्स नावाचं फळ असत, क्विन्स पेस्ट तुम्ही कोणी खाल्ली आहे चीज बरोबर?
नाही पण ऐकलंय. हे
कमाल लागते हा खाऊन बघा. तर ते क्विन्स नावाचं फळ असतं, त्याला अरबी भाषांमध्ये अरबी लोक सफरजल म्हणतात अरबी भाषेत. आता व्यापाऱ्यांकडून ते नाव आपल्याकडे ऑलरेडी आलेलं होतं महाराष्ट्रात गुजरात अरबी व्यापाऱ्यांकडून, जेव्हा सफरचंद आलं पोचलं तेव्हा हा तत्सम काहीतरी दिसतंय, सफरजन सफरजल सफरचंद असं. हा मला अनेक वर्ष प्रश्न होता की सफरचंद कुठून आला यार, सेब नाहीये दुसरं कुठल्याच आसपासच्या भाषेत असं नाव नाही, गुजराती मराठी सफरचंद कसं झालं त्याचं, गुजराती सफरचंद म्हणतात. तर हारून शेख म्हणून आहेत ते, मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीवर फार छान काम करतात, त्याबद्दल अप्रतिम लिहितात. तर त्यांच्याकडनं मला फायनली 2021 मध्ये ही सफरचंदाची व्युत्पत्ती वाचायला मिळाली. पण तेही उदाहरण असंच की दिसलं आपापल्या समजुतीप्रमाणे नाव दिलं वाहत गेली माझं.
त्यानिमित्त तुला आई मी जेव्हा कोरियामध्ये होतो तेव्हा मला तिथले असेच 40-50 शब्द यायचे, पण जेव्हा तिथून बाहेर पडल्यानंतर ते सगळे विसरले. तर मला एकतर हे मला एक राहून राहून कौतुक वाटत मला की तू ना ग्रीक मध्ये, ऍक्च्युली तू असतेस ग्रीक मध्ये म्हणा, पण तू काय पर्शियामध्ये नाही आहेस किंवा, पण तरी पण तुला हे सगळे रेफरन्सेस आणि एवढे सगळे तुला या गोष्टी माहिती आहेत आणि अजूनही लक्षात आहेत याचं एक विशेष कौतुक आहेच. पण तुला हे आपल्याकडचं आणि कोरियन मध्ये काही किंवा जनरली ऍक्च्युअली एस्पेशली एशियन भाषा ज्या आहेत ना, तर मला हे माहिती आहे की भाषा आणि आपल्या भारतीय भाषांमध्ये बरंच साम्य आहे. लाईक तिथे एअरपोर्टच्या नावामध्येच आय थिंक ते हे आहे. पण हे कोरियन किंवा जॅपनीज किंवा चायनीज तुला असं काय माहितीये का त्याच्यामध्ये आणि कुठल्याही भारतीय भाषांमध्ये काही साम्य आहे नाही वगैरे?
कोरियन आणि तमिळमध्ये असल्याचं माहिती आहे, पण मी अधिकारवाणीने त्याबद्दल काही बोलू नाही शकणार कारण मला यापेक्षा म्हणजे एक फॅक्टॉइड यापेक्षा जास्त काहीच माहिती नाही त्याबद्दल. साधारण एक 500-600 शब्द कोरियन आणि तमिळ मध्ये सारखे आहेत.
त्याची एक धरतीच खूप वेगळीच वाटते सगळी एकूणच. ते लिपी तर वेगळी आहेच आहे, पण आय वॉज जस्ट क्युरियस.
आता गंमत कशी होणार आहे बघ ना, की पूर्वी तुला असं सांगता येऊ शकायचं की होड्या अमुक अमुक देशातून अमुक अमुक देशात व्यापारासाठी गेल्या होत्या, किंवा हा शब्द व्यापाऱ्यांकडून आला, किंवा अमुक अमुक युद्धानंतर ही ही आक्रमण झाली आणि वसाहती इकडे झाल्या म्हणून हे शब्द आले, म्हणून हे शब्द अमक्या भाषेत गेले. आता तू हे ट्रॅक कसं करणार आहेस? म्हणजे आता काय होईल आणि कुठला शब्द कुठून कुठे जाईल हे खूप अनप्रेडिक्टेबल झालंय. की केपॉप कोणीतरी नेटफ्लिक्स वर बघत म्हणून मराठीत कुठला तरी कोरियन शब्द आला असं होऊ शकतं. कोणीतरी कुठेतरी हरिश्चंद्राची फॅक्टरी बघितलाय किंवा सैराट बघितलाय किंवा जोगवा बघितलाय वॉट एव्हर, तर त्यामुळे कोणीतरी कुठला तरी शब्द पिकअप केलाय हे होऊ शकतं.
आजकाल तुम्ही इंस्टाग्राम वरती तर लोक मराठी हिंदी गाण्यांवरती मला आफ्रिकन लोक नाच करताना वगैरे जे रील्स पण सापडतात
त्यामुळे आता त्या वाटा एकदम अनप्रेडिक्टेबल झाल्यात. आता कुठूनही कुठेही शब्द जाऊ शकतो आणि आपल्याला त्याचं मूळ शोधायला कदाचित भविष्यात जास्त त्रास होऊ शकतो.
पण यामुळे मग जी सर्वात जास्त इन्क्लुझिव्ह भाषा असेल किंवा जे लोक असतील ती भाषा खूप जास्त वृद्धिंगत होऊ शकेल.
हो इन्क्लुझिव्ह आणि तरी सुद्धा राजाश्रयाचं महत्व नाकारता येणार नाही.
तर
भाषा कडे जायचं होतं त्यामुळे आय विल नॉट कीप हिम अवे फ्रॉम दॅट.
तर बांधणीच्या कविता मला याच्याबद्दल खूप प्रचंड कौतुक आहे अनिकाचं, कारण हा इतका क्लिष्ट विषय आहे. एक तर मला शाळेत कोणी शिकवलेलं नाहीये, आजूबाजूला कोणी कविता म्हणतंय किंवा कवितेचं रसग्रहण छान प्रकारे करतंय असं माहित नाही. सापडलेच तर असे काही कवी होते जे यमक जुळवायचे, त्याच्यावरती काही माहित नव्हतं त्यांना किंवा मला जाणवलं नाही त्यातनं. आणि मला म्हणजे छंदशास्त्राचं काही म्हणजे छोटा मोठा अंदाज होता, जसं म्हणजे आपण आरत्या म्हणतो तर त्या अनुष्टुप छंदातल्या आहेत, सुख करता दुखारता असो किंवा दुर्गे दुर्गट भारी असो वगैरे. तर किंवा भगवद्गीता जेव्हा मी वाचायला सुरू केली तेव्हा मला हे कळालं की बहुतेक त्यातले अनुष्टुप छंदातलेच आहेत, काही त्रिष्टुप छंदातले आहेत श्लोक. तेव्हा मग मी छंदशास्त्र काय असतं याचा थोडासा धांडोळा घेत होतो. तर तेव्हा पिंगळाचार्यांचं छंदशास्त्र ते सापडलं, पण ते समजणं अत्यंत कठीण होतं म्हणून मी काही त्याचा फार नादी लागलो नाही. पण जेव्हा तुझं चॅनल चालू झालं अर्निका, इट वॉज अ रिअल बिग गिफ्ट फॉर मी. म्हणजे मला खूप खूप त्यातनं शिकायला मिळालं, तर त्यासाठी सर्वात प्रथम तुझं अभिनंदन कौतुक. आणि त्याचा प्रवास तुझा कसा चालू झाला? कारण तुझ्या चॅनलवरनं एवढं कळतं की तुला कवितांमध्ये आणि त्यांची बांधणी कशी केली यात तुला मुळातच खूप त्यात इंटरेस्ट आहे. मग त्यातनं हे चॅनल पण कशी आलीस तू आणि त्याचा प्रवास कसा राहिला पुढचा?
सगळ्यात आधी हा सागर मला वाटतं आरत्या सुख करता दुख करता आणि दुर्गे दुर्गटा अनुष्ठुप छंदात नाहीयेत. मी ते वृत्त बघून
सॉरी मग माझं चुकलं असेल म्हणजे असं मी अगोदरपणा करायला नको तुझ्या समोर कुठला माझा अभ्यास शून्य
ते ऐकल्यानंतर माझं लगेच तिकडे गेलं की अरे मी अनुष्ठुप मध्ये
माझा
विद्यार्थी फेकून दिलं मी बघ
माझा विद्यार्थी
नाही नाही मी अजून अनुष्ठुप छंदाबद्दल बोलते नाहीये त्यामुळे काही फरक नाही. हा कवितांची मजा लहानपणापासून यायची. मजा यायची का तर घरातली सगळी मंडळी ना एकत्र जमल्यावर काय आपलं असतं ना की खाणं गाणं तर त्यात एक कविता खूप मोठा भाग होता. म्हणजे आजोबा अशाच कविता म्हणायला लागायचे मावशी मामा सगळेजण आणि मला एक इतकी मजा वाटायची की यांना ना हे सगळं करण्यात फार गंमत येते. म्हणजे आनंद साजरा करायचा म्हणजे काय तर या कविता म्हणायच्या एकत्र. तर त्यामुळे त्या नादाची पहिल्यापासून आवड होती त्या तालाची रिदमची आवड होती पहिल्यापासून आणि कविता मला फार एक श्रेष्ठ कला प्रकार वाटतो. कारण मी बोलघेवडी आहे माझा स्वभाव बोलका आहे मला कुठलीही गोष्ट समजावून सांगायची म्हटली तर एक 5-10 वाक्य लागतात आणि कवींचं मला त्यामुळे इतकं कौतुक वाटतं की तीच गोष्ट ऐशपत हे 2 ओळीत सांगून मोकळे झाले यार एकदम असं कंडेन्स्ड पॅक्ड होत हे आणि जे सांगायला आपल्याला इतकं बोलायला लागतं ते त्यांनी 2 वाक्यात सांगितलं. आता काय म्हणजे कुसुमाग्रजांची एक कविता आहे मी थोडीशी म्हणू चालेल
हो अगदी जरूर
की इंडिव्हिज्युअलिटी बद्दल की काय नाही प्रत्येकाने अगदी स्वतःसारखं वागलं पाहिजे बी युअर सेल्फ आणि किती त्यावर लांब लांब लिहून येतं. या माणसाने किती थोड्या ओळींमध्ये विषय संपवलाय बघ की दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता गुण गगनाचा निराकारता मेघाचा गुण व्याकुळता सांगशील का कधी धरेला वाहत जा तू जळापरी धगधग त्या बिजलीस बसाया दवाप्रमाणे फुलावरी तसेच मी पण आहे माझे तया सारखे तेच असे अपार कालामध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे. बेस्ट फ्रेंड विषय एंड संपला म्हणजे बोलून झालं. कविता मी सांगताना मी 8वीच्या मुलांना माझ्या ठाण्याच्या शाळेत बोलायला गेले होते एकदा असंच गप्पा मारायला तर 8वीच्या मुलांनी विचारलं की ही कविता तुम्ही गेल्या वेळी म्हटली होती तर आम्ही तिचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला पण 1-2 जणांना तो समजला नाही. म्हटलं विराट कोहलीला राहुल द्रविड सारखी बॅटिंग करायला सांगायची नाही एवढाच अर्थ आहे. तर हे छान आहे. तर म्हणजे कवींना हे या गोष्टी खूप कमी शब्दात सांगता येतात ही मला वाटलेली कौतुकाची गोष्ट. आणि हे सगळं करायचं म्हणजे त्या कवितेला नियम आले किती ओळीत ती संपली पाहिजे किंवा किती शब्दांमध्ये 1 ओळ संपली पाहिजे त्या ओळीतले विराम कुठे असले पाहिजेत हे सगळे नियम पाळून तरी सुद्धा आशयघन कविता असली पाहिजे. मग त्या सगळ्याचा उपयोग काय. हा म्हणजे कवितेचा आनंद झाला त्यातून साहित्य निर्माण झालं वगैरे हे सगळं आहेच पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आपल्यासाठी विशेषतः भारतीय परंपरेसाठी ही की लेखी कला अवगत होण्याआधी लोकांना मौखिक परंपरा हीच सगळ्यात श्रेष्ठ मानली जायची. इकडे आपण वेल रेड म्हणतो बघ कोणी माणूस जर ऑलराऊंडर असेल किंवा वेल एज्युकेटेड असेल तर त्याला वेल रेड ही इज अ वेल रेड मॅन असं म्हणतात. संस्कृत मध्ये शब्द बहुश्रुत आहे ही इज वेल हर्ड. हे मौखिक परंपरेचं महत्व की ऐकून पाठ करून आलेल्या या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही तुम्हाला जे काही ज्ञान अवगत झालंय तुम्हाला जे काही समजलं आहे ते कवितेत पॅक करून पुढच्या पिढीकडे पाठवताय. तुला धड्याच्या शाळेतल्या धड्याच्या ओळी जशाच्या तशा नाही लक्षात राहणार पण तुला कविता विचारला तर स्वल्प विरामांसकट तुला 4 ओळी म्हणून दाखवता येतील.
बरोबर आहे.
तर तो रिदम मेंदूला समजायला, त्याचं आकलन व्हायला सोपं जातं. हा मुळात कवितांचा पॉइंट. त्यामुळे हा विषय दुर्गम नाही आणि छंदशास्त्र हा विषय कविता सोपी करण्यासाठी आहे, ती अवघड करण्यासाठी नाही.
छंदशास्त्र हे ऍक्च्युली त्या लिहिणाऱ्यासाठी आय थिंक अवघड भाग आहे, कारण की आय थिंक इफ यू पुट दॅट थिंग ऑल टुगेदर म्हणजे तुम्हाला ते ऐकणाऱ्याला ती जितकी सोपी वाटेल तेवढंच ते त्या लिहिणाऱ्याचं कौशल्य आहे जास्तीत जास्त. म्हणजे
हे बेस्ट बोललायस तू, हे अत्यंत खरं आहे. म्हणजे वाचून काय आपल्याला, 12 पोळ्या अशाच खाता येतात, लाटणाऱ्याला खरं कळत असत किती कष्ट पडलेत ते. तर ही एक माझी भूमिका होती त्यामागची, की हे कठीण आहे कठीण आहे कठीण आहे असं म्हणून ना इनएक्सेसिबल केलंय. तर हे कठीण नाहीये, हा विषय सोपा होण्यासाठी ही सगळी टूल्स अस्तित्वात आहेत, तर त्याबद्दल आपण थोडं बोलूया म्हणून मग मांडणीच्या कविता चालू केल्या. आणि 2-4 पुस्तकांचा आधार पहिल्यापासून घेत होते, ती पुस्तकं पहिल्यापासून वाचत होते. तर त्यातलं छंदोरचना हे माधव जुलियानांचं 1937 साली लिहिलेलं, त्यांचा PhD थीसिस आहे तो. तर ते एक फार उपयोगी पुस्तक माझ्या हातात 8-9 वर्षांपूर्वी आलं. आणि घरात छंदशास्त्र चालूच असतं या ना त्या मार्गाने. म्हणजे बाबा आमचे येतात आता क्रिकेटवर कॉमेंट्री एखाद दोन वृत्तांमध्ये करू शकतात.
तुझ्या एका भागामध्ये तू अंडवत असते त्यामध्ये, आणि त्यावेळेस तू प्रॉमिस पण केलं होतं तू अजून एक एपिसोड करणार आहेस गणित आणि छंद वगैरे एकत्र आणून. सो दॅट इज स्टिल ड्यू.
हो,
आठवण
आमची, हो त्याबद्दल आमची गेल्या काही आठवड्यांमध्ये चर्चा चालू होती की गणिताचा भाग कधी करायचा आहे. तर माझी जरा दे धक्का गाडी झाली आहे ती राहिलेल्या एपिसोडची आधी पुन्हा सुरुवात करते आणि मग गणितासाठी आपण त्यांना आणतोय परत.
माहितीये का पण हे खरं सांगायचं तर हे माधव जुलियन म्हणा किंवा कसुमाग्रज गोविंदाग्रज किंवा काही बोरकर वगैरे, खरं सांगू टू बी ऑनेस्ट शाळेमध्ये हे सगळी माणसं विलन होती माझ्यासाठी, कारण लिटरली पोटात गोळा यायचा. मला तर लाईक आपण लाईक 50-55 मार्कांनी पास होणारा माणूस आहे आपण एकूण या सगळ्या भाषांच्या मध्ये. आणि पण नंतर मी एकदा ते अपोलो देशपांडे आणि यांचं हे ना त्याच्यामध्ये आय थिंक त्यांचं एक कवितेचा एक रेकॉर्डिंग मिळालं होतं मला की
देशपांडे
सुनील देशपांडेचा, आणि ते ऐकताना वाटलं की अरे हे मस्त आहे हे. पण आणि तेव्हा कळलं की ते ऍक्च्युली सांगणारा पण कविता सांगणारा कविता त्या सांगणाऱ्या माणसाला किंवा व्यक्तीला पण जर मजा येत असेल ना तर ऐकताना तुम्हाला पण त्यामध्ये जरा इन्वॉल्व्ह झाल्यासारखं वाटतं. आणि तीच त्याच सगळ्या कविता परत ऐकताना वाटलं की अरे हा हे होतं बरं का आपल्याला हे शाळेमध्ये, आणि हे तेव्हा आपण घाबरलो होतो याला म्हणजे असं, कारण की आता हे मला परत मी हाऊ डू आय रिप्रोड्यूस दॅट इन द एक्झाम वॉज द नाईट मेअर ना त्याच्यामध्ये, की आता हे आपल्याला जमणारच नाही, इथूनच सुरुवात असायची त्यामध्ये. तर मला वाटतं की कारण की बऱ्याच कविता तुझ्या बांधणीच्या कवितांवरती ऐकताना पण मला असं वाटतं बऱ्याचदा की अरे हे खूपच सुरेख आहे किंवा तू आशय घन जे आहे असं जे म्हटलीस ना हे तेव्हा जाणवतं की जे आधी अदरवाईज स्टँडर्डवर वाचताना नाही जाणवत. मला असं वाटतं की मेबी इट इज अ ग्रुप स्पोर्ट कविता रादर दॅन अ सोलो थिंग, कदाचित असं असावं. तुझ्या ह्याच्यामध्ये एक ती एक कविता होती ज्याच्यामध्ये तू त्या पक्षिणीची गोष्ट सांगितली होती की आणि इट वॉज सो इंटेन्स की ते ऐकताना असं ती कविता छोटीच होती पण ते ऐकताना तुम्हाला असं ते मलाही असं ऐकताना ते यू फील दॅट, अँड त्यानंतरचे पुढचे 2 दिवस ती राहते डोक्यामध्ये की ऍज इफ यू हॅव वॉच्ड अ ट्रॅजेडी वाला फिल्म की जी तुमच्या बरोबर राहते ना खूप दिवस असं. आणि इतकी इम्पॅक्टफुल कविता असू शकते हे कदाचित त्या सांगणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा द वे तुम्ही ते उलगडून जे काय दाखवता गे या कवितेचे इतके त्याचे पैलू आहेत हे अशा प्रकारे पण बघता येते हे असंही होतं बरं का. तर त्याच्यामध्ये हे इन्वॉल्व्ह होण्याचं किंवा शिकवण्याचं किंवा हे जे
कविता सांगण्याचं
हा मला वाटतं की ते खूप दुर्मिळ आहे. ती पण एक कला आहे आणि त्याच्यामुळे पण कवितेचा आस्वाद घ्यायला सोपं जातं असं म्हणत मी ना तर मी समजा हे नुसतीच अशीच वाचली असते, कुणीतरी म्हटलं असं, कुणीतरी असं एक व्हॉट्सअप फॉरवर्डर असतं किंवा कुणीतरी म्हटलं तर ही कविता वाच, आपली आपली वाच आणि मग त्याचा आनंद घे असं म्हटलं असणार ना, तर कदाचित तिने शेवटपर्यंत वाचली पण नसती, आणि शेवटपर्यंत वाचली जरी असती तरी पण ती पूर्णपणे कळली पण नसती. पण हे ऐकताना जेव्हा तू त्याच्या तुझ्या एपिसोड मध्ये ती जेव्हा सांगत होती त्यावेळेस डोळे पाणावले नक्कीच.
अरे ती रेव्हरंट टिळकांची केवढे हे क्रौर्य म्हणून कविता आहे. आणि ती मला ना शाळेत एकदा कोणीतरी म्हणायला उभं केलं होतं आणि अशी पुस्तकात होती ती कोणाच्या पण कोणाला तरी सापडली होती, ती कोणीतरी लिहून आणली होती आणि बाई म्हणाला की अरे अर्निका वेळ आता तर तू जरा केवढे क्रौर्य म्हण. बरं मी ती कविता ऐकली होती, म्हटलं मला 75 लोकांसमोर रडायची अजिबात हौस नाहीये, मी आता सगळ्यांसमोर वगैरे म्हणणार नाहीये ही कविता. तर ते अगदी तितक्या लहानपणापासून मला ती भयंकर अंगावर येणारी कविता वाटते.
खूपच इंटेन्स, खूपच इंटेन्स आहे ती म्हणजे. आणि पण मला ते वाटते की ते सांगण्याचं पण त्याच्यामध्ये तो जो माहोल तू जो तयार केलास ना बांधणीच्या कवितांमध्ये की त्याच्यामध्ये
गुंतले,
हा तुम्ही त्याच्यामध्ये गुंतलेले आहात त्याच्यामध्ये आणि मग ते सगळे पैलू ऐकताना समजताना वगैरे आता ती थीम राहते तुझ्या बरोबर की हा मग हे असं होतं. ते एक वेगळंच हे आहे त्याचं विश्व कवितांचं.
हा हा, मला हे विचारायचं होतं की कविता असं छंदात वगैरे लिहिता येतात म्हणजे त्याला एक विशिष्ट प्रकारे त्याचं वजन, त्याची चाल वगैरे सगळं करता येतं. मग हा असा फिक्स्ड फॉर्म्युला असेल ओके, तर असा फॉर्म्युला लिहून आपल्याला एखादं काही हिट किंवा लोकांना पटकन आवडणारं तयार करता येऊ शकतं का? याचा संदर्भ असा आहे की तू आता ते रिसेंट एक सिएली गाणं आलंय मानिके मागे हिते, ऐकलंय का? हा, ते खूप पॉप्युलर झालंय. तर एक इंडियन पिक्सल्स नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्यांनी त्याची त्याच्यावर एक एपिसोड केलाय की हे गाणं पॉप्युलर का झालंय. तर त्यात त्यांनी मग हे सांगितलं की अच्छा लघु गुरु 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 लघु लघु असं असं केलंय म्हणून, म्हणजे जे तू मात्रा वगैरे तू सांगते तसं ओके. तर ते म्हणे की आणि त्यांनी अजून उदाहरणं दिली बॉलिवूडची गाणे जी आता मागच्या काही वर्षात खूप हिट झालेली आहे, ते म्हणे की हे असं असं पॅटर्न असतं म्हणून ही गाणी हिट होतात. तर हे असं असं पॅटर्न हिट फॉर्म्युला आधीच तयार करता आला तर मग ही गाणी अशी तयार करता येऊ शकत नाहीत का? इतकं सोपं असतं तर आता पण सगळीच गाणी हिट झाली असती.
हो नाही मला तरी नाही वाटत. आणि हे जे फॉर्म्युले आपण म्हणतोय ते ना लोकांनी स्वीकृती किंवा मान्यता देत देत मोठे केलेत. हे काही मानिके मागे ते आधी लोकांनी ते मोठं करण्याआधी हा फॉर्म्युला एकदम सक्सेसफुल आहे असं काही कोणाला माहिती नसणार. एखादी गोष्ट मोठी होण्यामागे, ती यशस्वी होण्यामागे किंवा अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यामागे अनेक गोष्टींचा हात असतो ना. आता ते झाल्यानंतर आपण किती विश्लेषण आणि पृथक्करण केलं आणि म्हटलं की अमुक अमुक होत ना म्हणून हा पिक्चर चालला म्हणून हे गाणं चाललं, मग आता सगळ्यांनी याच रिदम मध्ये याच मिनिटांमध्ये लिहा. तर ते काही केलंच असं नाही.
थोडं बरोबर तू म्हणते तसं थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग पण असेल की हा हे सक्सेसफुल झालं म्हणजे हा फॉर्म्युला आहे म्हणून करून बघूया. पण जे सागर म्हणाला मी पण तसंच ऐकलं होतं की तुम्ही काही शब्द खूप रिपीट करा. जसं आपण आता जाताना FM वरचे गाणे ऐकतो तर गाणे खरं काय फारसे विशेष आवडत नाही पण आपण ते 2-3 दिवस सतत ऐकतो जेव्हा जाताना कम्युट करताना ते मग ते डोक्यात अडकतात, ते बसतात डोक्यात गाणे आणि त्या तेवढ्या पिरियड पुरतात आपल्याला आवडायला पण लागतात. बरेचसे असे पण होतात की त्या 1-2-3 महिने जेव्हा तो पिक्चर रिलीज होणार असतो तेव्हा अडकतात म्हणजे तेव्हा आवडतात आपल्याला नंतर मग ते गायब होतात. मग त्यात तेव्हा मी पण ते ऐकलं होतं की तो फॉर्म्युला असा काहीतरी आहे की तुम्ही काही शब्द आहेत ते खूपदा रिपीट करा, छोटे छोटे असे सेंटेन्सेस म्हणजे छोटे ठेवा वाक्य की जे असे अडकतील डोक्यामध्ये असं 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 त्याच्याबद्दल पण काहीतरी बरंच लोक तसं बघून पण गाणं बनवतात असं मी पण ऐकलं होतं जसं सागर म्हणाले.
हो करतात ना, म्हणजे करत नाहीत असं मी म्हणत नाही, फक्त तेही यशस्वी होईल अशी काही ग्वाही नाही देता येणार.
बरोबर,
ते काय समीकरण डोक्यात ठेवून लिहितात ते सांगता येत नाही आणि लोकांना ते काय कारणासाठी आवडेल हेही सांगता येत नाही. ते समीक्षकांनी नंतर करत बसावं, लिहिणारे लिहून जातात, ऐकणारे ऐकून जातात, एवढंच खरं.
छंद आणि ह्याच्यामधले जर आपण पण तेच म्हणतोय की लोकांना लक्षात राहण्यासारखं त्याचं म्हणजे दॅट इज द मेन पर्पज राईट, की तसं ते स्ट्रक्चर केलंय त्याचा ह्याच्यात उपयोग होऊ शकत असेल ना की असे गाण्यांमध्ये की बाबा असं आपण मांडणी केली तर हे लक्षात राहील किंवा त्याच काय म्हणतात त्याला हे राहील असं.
तो सोन्याचा दिन येऊ
अर्निका, हे छंद वृत्त मात्र तुझ्या चॅनल मध्ये बरंच काळ आली, त्यात तू बहुतांश मराठीत सगळ्या कविता वगैरे सांगितल्या, पण त्याचबरोबर तू हिंदी नेपाळी गुजराती या पण सांगितल्यात. ओके, भारतीय भाषांमध्ये आहे हे कळालंय म्हणजे छंद वृत्त मात्र, तर हे पाश्चिमात्य भाषांमध्ये किंवा पौर्वात्य भाषांमध्ये पण आहे का? नाही तू ऍक्च्युली तू आय थिंक पर्शियन पण सांगितलं, त्याच्यामुळे पर्शियन भाषेत आहे इथपर्यंत कळालं, पण इतर भाषांमध्ये, कारण आता इंग्लिश गाणे वगैरे माहीत असतात लोकांना, आता केपॉप मुळे कदाचित कोरियन नाही माहीत असते, पण इतर भाषांमध्ये असं आहे का छंद वृत्त मात्र?
आहे ना, ग्रीक मध्ये आहे, इंग्लिश मध्ये आहे, त्याची बांधणी वेगळी आहे थोडीशी. म्हणजे सागर, जर का बांधणीच्या कविता बघून आठवत असेल तर आपल्याकडे तीन अक्षरांचा मिळून एक अक्षर गण होतो, तसे इंग्लिश मध्ये दोन अक्षरांचा मिळून एक गण होतो किंवा तीनचा होऊ शकतो, अरबी मध्ये चारचाही होतो, पाचचाही होतो, अशी सगळी त्याची बेसिक युनिट बदलतात. पण मुळात कविता हेच रिदमशी भाषेचा खेळ, हा सगळा तो सीन आहे. त्यामुळे पौर्वात्य भाषांबद्दल मला अजिबातच माहिती नाही, पण मी अरबीत नक्की आहे, ग्रीक मध्ये नक्की आहे, इंग्लिश मध्ये नक्की आहे. आता त्यातली गाणी म्हणून आता आपल्यापर्यंत येतात का हा मुद्दा आला ही दा, पण शेक्सपियरच्या सगळ्या कविता किंवा बऱ्याचशा कविता आयम्बिक पेंटामीटर मध्ये आहेत. म्हणजे लघुगुरु हा एक अक्षरगण झाला, लगा, आणि तो पाच वेळा आला की जी होते ती आयम्बिक पेंटामीटरची एक ओळ, लगा 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 लगा, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, हे शेक्सपियरच्या ह्याच्यातलं झालं. किंवा रुडयार्ड किपलिंगची इफ नावाची कविता आहे, ती पण याच्यातलीच आहे. आता त्याच्यात अक्षरांचे उच्चार इंग्लिश मध्ये ते वाक्यातल्या चढउतारांनुसार त्यातलं लघुगुरु बदलतं. आता मला जर मी हे वाक्य जर का म्हटलं की इफ यू कॅन मेक अ हीप ऑफ ऑल युअर मिनिंग्स, आणि आता रुडयार्ड किपलिंगच्या कवितेत म्हटलं की इफ यू कॅन मेक अ हीप ऑफ ऑल युअर विनिंग्स अँड रिस्क इट ऑन अ टर्न ऑफ पिच अँड टॉस अँड लूज अँड स्टार्ट अगेन ॲट युअर बिगिनिंग्स अँड नेव्हर ब्रीद अ वर्ड अबाउट युअर लॉस, लगा 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 लगा, हा पॅटर्न पूर्ण कविताभर चालत राहतो. एकच कविता इंग्लिश मध्ये पेंटामीटर मध्ये किंवा दुसरं एक वृत्त आहे ट्रोकेक टेट्रामीटर, त्यात एकच ओळ त्या दोन्ही वृत्तांमध्ये वाचता येऊ शकते, कारण आपण वाक्यातले चढउतार बदलले की ते लघुगुरु बदलतात, हे इंग्लिश मध्ये शक्य आहे. तर ही एक इंग्लिश कवितांची खासियत, म्हणजे त्यातली लवचिकता कशाने येते त्याचं एक उदाहरण. पण हो, आहेत ना, अनेक भाषांमध्ये आहेत, कारण तात्पर्य हेच की मुळातच कविता हे ताल आणि भाषा या दोन्हींचा संगम असलेलं माध्यम आहे.
बरोबर. आता अर्निका, तू भारतातही शिकलेली आहेस, इंग्लंडमध्ये शिकलेली आहेस, माझं शिक्षण सगळं भारतात झालेलं, मी लहानपणापासून इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेलो, मराठी हिंदी विषय होते आणि मराठीचे जास्ती आवड म्हणून मी शाळेत मराठी तृतीय भाषा होती माझी, पण त्याच्या मर्यादा असल्यामुळे आणि मला आवड असल्यामुळे मी टिळक विद्यापीठाचे बाहेरून परीक्षा देऊन जे जितकं शिकता येईल तितकं शिकलोय. ओके, पण ह्या सगळ्या प्रवासात ना मला इंग्लिश मधली पेटामीटर सापडली आहेत शाळेच्या शिक्षणात, ओके, ना मराठीत छंद वृत्त मात्र सापडलेले आहेत, ना हिंदीत सापडले, म्हणजे शिकवले गेलेले नाही. ओके, तर लघु जाऊ दे गुरु तू म्हणून मला सापडलेली आहेस युट्यूबवर. ओके, तर हे शाळे, आणि मी आता नुकतंच भारतात होतो काही दिवसांपूर्वी, तर मी एक मराठीच्या शिक्षिका त्यांची भेट झाली माझी, 9वी 10वीला शिकवत होते शाळेत मराठी माध्यमात, तर त्यांना विचारलं मी याच्याबद्दल, तर ते म्हणणे नाही आजकाल कोणी असं छंदच वगैरे लिहित नाही, सगळं मुक्त छंदच असतं, त्यामुळे आम्ही असं काही शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. ओके, तर हे शहरी भागातल्या 9वी 10वीच्या मराठी शाळेतली कथा मला कळालेली आहे नुकतीच. तर हे शिकवल्या जात नाही शाळेत असं माझा समज झालेला, तो समज खरा की खोटा? आणि तू इथे इंग्लंडमध्ये शिकले, इंग्लंडमध्ये मग असं हे मीटर्स वगैरे शिकवल्या जातात का? आणि जर हे कवितेचं रसग्रहण इतकं चांगलं होऊ शकतं आणि आपली जी मौखिक परंपरा इतक्या वर्षांची आहे, तर त्याचं मग योग्य वापर कसा करायचा? हे चांगलं व्यवस्थित शिक्षण का मिळत नाही किंवा मला का मिळालं नाही, हा माझा स्वतःपुरता प्रश्न आहे.
पहिला प्रश्न की शाळांमध्ये शिकवलं जातं का, मी ठोसपणे एक हो किंवा नाही असं नाही उत्तर देऊ शकणार, कारण आता तू सांगितलीस ती गोष्ट वेगळी होती आणि माझ्याच शाळेतल्या म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलमधल्या बाईंनी मला आता सांगितली ती गोष्ट वेगळी होती. त्या म्हणाल्या की नावापुरतं हे असतं, अगदीच बेसिक गोष्ट शिकवली जाते, ते परीक्षेपुरतं राहतं, पण तरी आपल्या शाळेत एक दोन विद्यार्थी असे आहेत की शिकवलेल्या वृत्तांमध्ये ते कविता रचायचा प्रयत्न करतायत, तर त्यांना या बांधणीच्या कवितांचाही खूप उपयोग होतोय. तर शाळेत शिकवतात पण जुजबी असं अशी माझी तरी समजूत आहे.
मी पण मला पण वाटतं म्हणजे बरोबर आहे, कारण आम्हाला पण शाळेत हे शिकवलेलं होतं, बाकीचे सगळे पण तेच आहे की तेवढं ते तेवढ्या मार्क्स पुरतं किंवा तेवढ्या त्या ग्रामरचा एक पार्ट असतो तेवढंच असतं, करेक्ट, पुढचं काही त्याचं कळत नाही जास्त.
पण मी हे शाळेत औपचारिकरित्या नाही शिकले, कारण मी त्याआधीच इंग्लंडला आले होते, त्यामुळे एक मनाच्या श्लोकांचं वृत्त हे एक फक्त जे काही माहिती होतं तेवढ्या शिदोरीवर 8वीची 9 मई परीक्षा दिलेली होती आणि त्याचा पेपर आहे माझ्याकडे अजूनही. तर म्हणजे माझी उत्तरपत्रिका सोडवलेली आहे माझ्याकडे अजूनही. तर तेवढंच माझं म्हणजे शाळेतनं औपचारिकरित्या झालेली ओळख तेवढीच होती. त्यानंतर मी जे त्याच्यात वाचत गेले किंवा वाचत राहिले किंवा नवीन नवीन काहीतरी शोधत गेले किंवा इतर भाषांमधलं काहीतरी सापडत गेलं, ते सगळं फावल्या वेळात काहीतरी उद्योग करायचे किंवा रोहितच्या भाषेत तो किडा होता मला म्हणून ते मिळत गेलं. आणि शाळेत जरी नाही शिकवलं, म्हणजे मला माहितीये खूप विषयांच्या बाबतीत अशी ओरड होतच असते की हे शाळेत शिकवायला पाहिजे, हे असं का नाही सांगत, पण आता शाळेत जी माणसं शिकली ती सुद्धा हेच म्हणतात ना की हे एकदा शाळेत शिकलो होतो पण आता काही आठवत नाही. मग मला असं वाटतं की ठीक आहे की नाही आता शिकवत आहे, तर ज्यांना आवडेल ज्यांना गोडी वाटेल ते पुढे काहीतरी शोधायचा प्रयत्न करतील आणि ते शोधायचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांच्या शोधासाठी उत्तर म्हणून आपण असूया या नवीन माध्यमात ऍक्सेसिबल.
बिलकुल, म्हणजे हे युट्यूब माध्यम इतकं सुंदर आहे, खूप काही शिकायला मिळतं, म्हणजे रेसिपीज पासून ते हे तुझे बांधणीच्या कविता केले, पण म्हणजे रेंज खूप मोठी आहे आणि माणसांनी विद्यार्थी व्हायचं कधीच थांबू नये इथपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत.
आता मी एम जस्ट बिंग लेट मी बी द बॅड गाय ऑफ द मीटिंग, आपण ऍक्च्युली आपले हे लेंथ पण वाढलेले आहे, तर आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर दॅट की आपण शेवटाकडे जायचं का, इफ यू गाईज आर ऑल ओके. ऑफकोर्स आपण हे परत पण भेटू शकतोच, काय तसंही आपल्याला सगळ्यांनाच गप्पा मारायला आवडतात आणि मला हे याची खात्रीच आहे की हे परत ऐकताना पण आम्हाला वाटेल की अरे हे 2-3 विषय तरी आपले राहिलेच बोलायचे वगैरे, त्यामुळे मला अगदीच असं वाटतं की आपण परत पण अशीच आपली ही चौकडी परत एकदा बसेल. शेवट करायच्या आधी आम्ही आता या आमच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही लोकांशी बोललो, तर त्याच्यामध्ये जनरली शेवट करताना आम्ही काही प्रश्न कॉमन सगळ्यांना विचारतो, तसे तुलाही विचारतो अर्णिका. अर्णिका, मला ऍक्च्युली अजूनही आठवते की मला सुरुवातीला तुझं अर्णिका वाटत होत, अर्णिका. तर एक 2-3 प्रश्न विचारतो मी तिथून पुढे आपण शेवट, ठीक आहे? तर समथिंग अबाउट युअर सेल्फ एनिवे, त्याच्यामध्ये तू सध्या कुठली पुस्तकं वगैरे वाचतेस?
सध्या मी एक
किंवा ऐकतेस?
हा रोहित, हा आपण यासाठी परत एकदा भेटूया, कारण पुस्तक ऐकणं आणि वाचणं आणि कोणाला काय रुचतं आणि कोणाला काय पण याबद्दल आपण एक वेगळा पॉडकास्ट करू, पण तोपर्यंत मी सध्या एक पुस्तक कसं वाचते, वेन यू सीज टू अंडरस्टँड द वर्ल्ड, एका चिलीच्या लेखकाने, बेंजामिन लाबाटूट नावाचा चिलीचा लेखक आहे, त्याने गेल्या 250 वर्षातले जे महत्वाचे शोध लागले आणि ते ज्यांनी लावले ते शास्त्रज्ञ, गणिती, संगीतकार वगैरे यांच्या आयुष्यातल्या खूप रंजक गोष्टी लिहिल्यात. म्हणजे त्या रंजक आहेत आणि त्या भीतीदायकही आहेत, पण हा काहीतरी एक वेगळाच त्यातून जॉनरा निर्माण झालाय. इंटरेस्टिंग, फॅक्च्युअल अँड येट सॉर्ट ऑफ इम्पार्टिंग नॉलेज, असं काहीस. तर मी आता अर्धच वाचून झालंय माझं पुस्तक, पुढच्या वेळी मी त्याबद्दल बोलायला जास्त तयार असेल. पण कुणाला नाव हवं असेल तर वेन यू सीज टू अंडरस्टँड द वर्ल्ड, आणि लेखक आहे बेंजामिन लाबाटूट, इंग्लिशमध्ये अनुवाद झालाय त्याचा.
तू कुठले युट्यूब चॅनल फॉलो करतेस? जसं आम्ही बांधणीच्या कविता फॉलो करतो तसं.
मी माझ्याच एका मित्राचा, बहादूर अलास्त नावाचा माझा मित्र आहे, तो भाषांमधली साम्य याच्यावर व्हिडिओ करत असतो, तर त्याचा चॅनल फॉलो करते. त्याच्या एक दोन व्हिडिओ मध्ये मी भागही घेतला होता, संस्कृत पर्शियन आणि मराठी पोर्तुगीज, तर तो एक चॅनल फॉलो करते. इझी ग्रीक नावाचा चॅनल आहे, तो फॉलो करते. मला ना मध्ये ग्रीसचं नेक्स्ट टॉप मॉडेल नावाचा रियालिटी शो बघायची, म्हणजे थांब, शब्द योग्य शब्द असा आहे की मला त्याचं व्यसन लागलं होतं. आणि मी आपल्या स्वतःला सांगत होते की ग्रीक ऐकायला मिळतं म्हणून आपण हे बघतो, तर ते चॅनल मी फॉलो करायचं, पण मी आता ते थांबवलंय, कटाक्षाने पाळते मी आता ते अजिबात नाही वळत त्याकडे. काही शास्त्रीय संगीतासाठी काही चॅनल फॉलो करते, आणि बाकी मला फॉलो करण्यापेक्षा ना मुद्दाम शोधून गोष्टी ऐकायला फार आवडतात. म्हणजे जे भाषांवर काम करतात, पाकिस्तानातल्या डॉक्टर आरफा सय्यदा झहरा नावाच्या एक विदुषी आहेत, त्या उर्दूत त्यांचं भरपूर काम आहे, तर त्यांचे बरेच टॉक्स ऐकत असते. दाक्षिणात्य भाषांमध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत. त्यानंतर एक आर गणेश, प्रोफेसर आर गणेश म्हणून आहेत, ते आहेत, कानडी बोलतात, कानडी त्यांची मातृभाषा आहे, पण त्यांचा छंदशास्त्राचा अभ्यास प्रचंड आहे, तर त्यांचं कधी कधी ऐकत असते, वाचत असते. असं विचित्र मिश्रण असतं, काही त्याला काही म्हणजे लॉजिक नाही. कोळी गीतांनंतर कुमार गंधर्व असतात प्लेलिस्ट मध्ये.
ऍज रियल ऍज इट कॅन गेट. कुठल्या कुठल्या वेब सिरीज कुठल्या बघतेस अपार्ट फ्रॉम मसाका मसाका वगैरे?
रोहित काय ते रसिका हो. आता वर्किंग फ्रॉम होम जेव्हा चालू होतं तेव्हा एका खोलीत बंद राहून काम करण्याचा डोक्यावर फार वाईट परिणाम होतो, आणि काही कोणाचं ऐकायला मिळत नाही, आपल्याला शिक्षा केल्यासारखं एका कोपऱ्यात बसून काम करत राहायला लागतं. म्हणून मी काहीतरी बॅकग्राऊंडला चालू हवं म्हणून वाटेल ते ऐकत असायचे. तर मी मसावा मसावा बघितलेली नाही, मी ऐकलेली आहे, त्यामुळे माझा ताप 50% कमी करा प्लीज. आणि सिरीज मी वेब सिरीज एवढ्या नाही बघत, आणि मी जे बघितलंय तेच मला परत परत बघत राहायला आवडतं. पण माझ्या वेब सिरीजचा टाईप म्हणजे अमेझॉनवरची मार्वेलस मिसेस मेझल, आणि नेटफ्लिक्सवर मी काय बरं बघते, हा मी गिलमोर गर्ल्स जी मी लहान असताना शाळेत असताना बघायचे, इंग्लंडच्या शाळेत असताना, ती मी परत परत चवी चवीने बघत असते. आणि एरवी म्हणशील तर असं मला वेब सिरीजचं वेड बीड नाहीये. मला एखादं काहीतरी बघितलं, एखादं काहीतरी वाचलं की त्याचा हँगओव्हर माझा पुढचे काही महिने टिकतो, त्यामुळे आता हे संपलं आता हे सुरू करू, इतकं झटपट काहीच होत नाही माझ्या बाबतीत.
गुड, तर धन्यवाद. काय म्हणजे माझे मला आज आपण बऱ्यापैकी वेळ काढला एकत्र आणि खूप मजा आली मला इनफॅक्ट बोलायला आम्हाला सगळ्यांनाच रादर. आणि मी मगाशी म्हणालो तसं हे परत ऐकताना मला नक्कीच खात्री आहे की अजून वाटेल की अरे हे अजूनही 3-4 विषय आपल्याला खूप छान खूप खूप चांगली आपल्याला चर्चा करता आली असती, तेव्हा मग आपण आम्ही परत येऊ तुझ्याकडे. पण मेतकुटच्या या टीम तरफे तुझे 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 धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि तुझ्या बांधणीच्या कवितांसाठी पण खूप शुभेच्छा. तुझा गणिताचा एपिसोडची मी वाट बघतोच आहे आणि अशाच आम्हाला नवीन नवीन कवितांची ओळख करून दे जर बाकी आपण बोलूच.
धन्यवाद, मला पण मजा आली. आणि रोहित आपल्या गप्पा नेहमी होतात पण मला वाटतं की पहिल्यांदाच असं झालंय की आपण छानपैकी 1-2 तास बोललोय आणि खाल्लं काहीच नाहीये म्हणजे बोलता बोलता.
असं एक सफरचंद घेतलंय पण आता आणि आता मला सफरचंद या शब्दाची कितपती पण माहिती आहे त्यामुळे मला हे खाताना एक वेगळीच चव येते.
हारून शेख यांना आभार, यांचे आभार मनापासून सफरचंदाच्या व्युत्पत्तीसाठी.
होय खरं, बिन खाता पिता आपण आज 2.5 तास बोललो हे मात्र खरंय.
नाहीतर एरवी आपण काय 4-5 डोसे रिचवतो.
गुड, धन्यवाद. तर इथे मग मी हे रेकॉर्डिंग थांबवतो. तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळली असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ऍपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग, नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवास जपणे, कळावे, लोभ असावा. हॅलोच.